जिज्ञासू आणि साधक बंधू भगिनींना, माझे गुरु परमपूज्य भक्तराज महाराज यांना वंदन करून मी विषयाला सुरुवात करतो. तर तुमच्यातले काही जिज्ञासू असतील आणि काही साधक असतील, तर जिज्ञासू तुम्ही केवळ कुतूहलापोटी आलेला असाल, जिज्ञासेपोटी आलेले असाल की जाऊन बघूया तरी की अध्यात्म म्हणजे काय आहे ते. आणि तुम्ही तर साधक असलात म्हणजे काय, मग दररोज 5-6 तास नामस्मरण करताय, दररोज 2-3 तास स्थूल देहाने शरीराने कुठच्या तरी मंदिरात आश्रमात एखाद्या धार्मिक आध्यात्मिक संस्थेत काहीतरी सेवा करताय, तुमच्या मासिक प्राप्तीचा 5-10% भाग तरी तुम्ही सत्कार्यासाठी ईश्वरी कार्यासाठी अर्पण केलेला आहे, आणि असं तर सातत्याने काही वर्ष करत असलात तर स्वतःला साधक समजा. मग साधकाने काय करायचं, शब्दात जे मी बोलतोय तिकडे अजिबात लक्ष द्यायची जरुरी नाही. कारण काही शब्दात शेवटी मी काय सांगणार आहे की तन मन धनाचा त्याग करा म्हणजे ईश्वराची प्राप्ती होईल. तर तुम्ही नामस्मरण करताय म्हणजे मनाचा त्याग केलेलाच आहे, शहराने सेवा करत असलात तर तनाचा त्याग झालेला आहे. आणि 5-10% का होईना, जर धनाचा त्याग केला असला तर धनाच्या त्यागाला सुरुवातही झालेली आहे. मग अशा वेळेला तुमच्या दृष्टीने ह्या शब्दांना काही महत्त्व तुटणार नाही, कारण की तुम्ही सगळं करताच आहात. मग करायचं काय अशा वेळेला, तर तुम्ही डोळे मिटून घ्या, वृत्ती अंतर्मुख करा, आणि तुम्हाला काही अनुभूती येत आहेत का तर त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा. अध्यात्मात अनुभूती फार महत्त्वाच्या असतात, शब्दांना विशेष किंमत नसते. आपण ते सगळं शब्दात बोलतो, लिहितो, वाचतो, तर हे सगळं ऐकलेलं वगैरे वाचलेलं कुठे लिहिलं जातं, तर मेंदूच्या पेशीत लिहिलं जातं. आज नाही उद्या आपण सर्व म्हातारे होणार आणि एक दिवस मरून जाणार. मेल्यानंतर आपलं शरीर जाळून टाकतात, आपला मेंदू जळून जातो, पुढच्या जन्मी आपण एक नवीन शरीर धारण करतो, नवीन मेंदू मिळतो, आणि मग परत आपल्याला पहिल्यापासून सुरुवात करायला लागते. अ आ ए कसं लिहायचं ते, तिथपासून आपण परत सुरुवात करतो. जन्मोजन्मी आपण तिथपासूनच सुरुवात करतो. याच्या उलट तुम्हाला जर काही अनुभूती आल्या तर त्या अनुभूती कोणाला येत असतात, जीवात्म्याला येतात, शिवात्म्याला येतात. आणि तुम्ही मोक्षाला जात नाही तोपर्यंत तोच जीवात्मा शिवात्मा तुमच्या बरोबर असतो, पुढे 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 सतत येत असतो. आणि शेवटी तो जीवात्मा शिवात्मा शिवात मिलीन होतो, जीवशिवाचं मिलन होऊन जातं आणि मग सगळा प्रवास आपला संपलेला असतो. तर तो जीवात्मा शिवात्मा परत परत असल्यामुळे ह्या जन्मात तुम्हाला त्या काही आध्यात्मिक अनुभूती आल्या तर पुढच्या जन्माला त्या पातळीपासून तुमची पुढच्या प्रवासाला सुरुवात होते. म्हणजे काय, समजा ह्या जन्मात तुम्हाला पृथ्वी तत्वाची अनुभूती आली, म्हणजे काय की आता कुठे अगरबत्ती नाही लावलेली, कोणी अत्तर वगैरे नाही लावलेलं, आणि अशा वेळेला तुम्हाला सुगंध आला तर ती झाली पृथ्वी तत्वाची अनुभूती, तुमची एक विशिष्ट पातळी झाली. आणि मग पुढचा जन्म जो असतो तर तो त्या पातळीला तुम्ही घेता, आणि मग आपतत्वाची अनुभूती, तेज तत्वाची अनुभूती. मग काही जणांना काही दर्शनं वगैरे होतात, काही जणांना आकाश तत्वाची म्हणजे नादाची अनुभूती येते, असं पुढे 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 आपल्याला जाता येतं. तर अनुभूती अनुभूती म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी, याच्या पलीकडे काहीतरी असतं ते, आणि ते जीवात्म्या शिवात्म्याला चाललेलं असतं. मग त्या अनुभूतींचे प्रकार तर खूप आहेत तुमच्या पातळीप्रमाणे मार्गाप्रमाणे, परंतु ज्या तऱ्हेने तुम्ही साधना करता नामस्मरण वगैरे, तर तुमच्या अनुभूती साधारण कशा असतील, तर कोणाचं नामस्मरण जलद व्हायला लागेल, कोणाचं मन निर्विचार होऊन जाईल, मनात विचारच नाहीत, कोणाला नुसतीच आनंदाची अवस्था येऊ शकेल. तर ह्यातलं जर तुम्ही काहीतरी अनुभवलं तर ते तुम्हाला पुढच्या जन्मी उपयोगी पडणार आहे. म्हणून जिज्ञासू असाल तर शब्दांना महत्त्व आहे, तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल आपण साधना कुठची करायची, काय करायची, का करायची. परंतु तुम्ही साधकच असलात तर शब्दांकडे मुळीच लक्ष न देता वृत्ती अंतर्मुख करून त्या अनुभूती येत आहेत का तर तिकडे लक्ष द्या. आता काही जणांना वाटेल मी तर आमच्या गुरूंचा शिष्य आहे शेवटी, तर आता गावोगावी जाणं वर्षातले 8 महिने आणि असं बोलणं दररोज नवीन नवीन ठिकाणी, हा सगळा खटाटोप मी का करतोय, आपल्या गुरूंची सेवा करायची सोडून या भानगडीत पडायला कोणी सांगितलंय? तर त्याचं उत्तर असं आहे की गुरूंची सेवा म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, तर नुसतं काही देह नसतो काही. गुरूंचा देह असतो तेव्हा आपण त्याची तर सेवा करतच असतो, परंतु गुरूंचा देह म्हणजेच काय गुरु नाही, तर गुरुतत्व हे फार निराळ आहे. तर आता हे जाऊन समाजात गावोगावी जाऊन मी सांगतो, हे आमच्या गुरूंचं विशाल रूप आहे, समष्टी रूप आहे, तर त्याची मी सेवाच करतोय. मी गुरुसेवापासून मी काही च्युत नाही झालेलो, किंवा मला काहीतरी कळत आहे म्हणून मी सांगायला जातोय हाही भाव त्याच्यात नाही आहे. तर गुरुने आपल्याला शिकवलं ते समाजात जाऊन आपण सांगायचं आहे, आणि त्याला सुद्धा गुरूंची आज्ञा आहे. आमच्या गुरूंचं एक वचन आहे, दिसेल ते कर्तव्य. आश्रमात असताना आम्ही काय करायचं, कुठे कचरा पडला तर कचरा काढा, कुठे बाथरूम संडासची साफसफाई करायची राहिलेली दिसली तर लगेच साफसफाई करा, भाजी चिरायची दिसली तर भाज्या चिरा. म्हणजे ही सगळी गुरूंच्या समष्टी रूपाची, म्हणजे सर्वव्यापी रूपाची ही साधनाच करतोय मी. आता तुम्ही का आला तिकडे आज? मी सुद्धा असं गावोगावी का फिरतो? मी माझ्या आनंदासाठी करतो. कुठे गेलो खूप असे साधक पाहिले की मी एखादा चांगला प्रगती करत पुढे पुढे चाललेला आहे, त्याला भेटलं बोललं काही मार्गदर्शन केलं तर मलाही खूप आनंद होतो. आणि तुम्ही का आलात? आज टीव्हीचा काही कार्यक्रम असेल किंवा कोणाबरोबर गप्पा गोष्टी मारायच्या किंवा कुठे फिरायला जायचं, हे सगळं सोडून तुम्ही तरी का आलात? तुम्ही तुमच्या आनंदासाठी आलाय आणि मी माझ्या आनंदासाठी आलोय. म्हणजे काय तर आनंद प्राप्ती हा प्राणी मात्रांच्या जीवनाचा एक हेतू असतो, एकमेव हेतू असतो. आपण जे सगळं काही करतो तर ते आपल्या आनंद प्राप्तीसाठी. परंतु तो आनंद कसा मिळवायचा हे आपल्याला कुठे शिकवतात का? आपण शाळेत जातो, महाविद्यालयात जातो, काय शिकवतात आपल्याला? इतिहास, भूगोल, गणित, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, खूप काही 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 शिकवतात. परंतु आनंद कसा मिळवायचा हे मात्र कुठे शिकवत नाहीत. विज्ञान नाही शिकवू शकत. कोण शिकवू शकतं? तर अध्यात्मशास्त्र. आपण सकाळी उठतो, आपली अपेक्षा काय असते? तर आजचा दिवस आनंदाचा जावा. पण आपल्या पुढ्यात वाढून काय ठेवलेलं असतं? सकाळी वर्तमानपत्रवाला आपल्या घरात वर्तमानपत्र आणून टाकतो आणि त्याच्यात बातम्या काय असतात? कुठे खून झाला, कुठे दंगली झाल्या, कुठे बलात्कार झाला, कुठे भ्रष्टाचार झाला, आणि आपण हैराण होऊन जातो. मग सुप्रभातच्या ऐवजी कुप्रभात अशी आपली सुरुवात होते. आणि दिवसभर काही ना काही कटकटी असतातच. कोणीतरी आजारी आहे, कुठच्या तरी डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी घेऊन जायचं आहे, किंवा आज वीज आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर वीज नाही, किंवा रेशनला धान्य आणायला जावं तर रॉकेल आहे तर तांदूळ नाही, तांदूळ आहे तर गहू नाही, गहू आहे तर साखर नाही, असं सगळं काही ना काही चालू असतं दैनंदिन जीवनात. मग असं असताना दुःखी न होता आनंदी पण कसं जगायचं, त्या सर्वांकडे साक्षीभावाने कसं पाहायचं हे आपल्याला कोण शिकवतं? विज्ञान नाही शिकवू शकत. हे आपल्याला अध्यात्मशास्त्र शिकवतं. किंवा काही प्रासंगिक घटना असतात प्रत्येकाच्या जीवनात होतात, त्या आपले कोणी नातेवाईक, मित्र, जवळचे, शेजारी पाजारी, कुठेतरी कोणाचा तरी अपमृत्यू होतो, अपघात होतो, कोणाचं लग्नच होत नाही, कोणाला मुलंच होत नाही, कोणाला झाल्या तर मुलीच होतात, कोणाला नोकरी नाही मिळत, कोणाचा धंदाच नाही चालत, किती प्रयत्न करा अपयशच. हे असं का होतं ह्याची कारणं परत विज्ञान नाही सांगू शकत. ह्याची उत्तरं किंवा ह्या प्रसंगाची तीव्रता कशी कमी करायची हे आपल्याला कोण शिकवतं? तर अध्यात्मशास्त्र. मग तुमच्या लक्षात आलं असेल की अध्यात्माला पर्यायच नाही आहे. आपलं जर जीवन आनंदी करायचं असेल तर आपल्याला विज्ञान असं उत्तर देऊ शकत नाही जे आपल्याला अध्यात्मात मिळतं. मग असं कोणीच म्हणू शकणार नाही की अध्यात्माचा आणि माझा संबंध काय. मी ह्या ज्या आपण घटना प्रसंग म्हटले आत्तापर्यंत तर ते माझ्या जीवनात आलेलेच नाहीत किंवा येणारच नाहीत असं कोणीतरी कधीतरी म्हणू शकेल का? आता हा जो अध्यात्म विषय आहे तर त्याचे दोन अंग आहेत. एक अंग आहे तर ते म्हणजे तात्विक अंग. आपण गीता, महाभारत, रामायण, पुराण, वेद, उपनिषद, भागवत, योग वासिष्ठ, ज्ञानेश्वरी, दासबोध वगैरे ग्रंथांचा जो काही अभ्यास करतो ते झालं अध्यात्माचं तात्विक अंग. आणि दुसरं जे अंग आहे तर त्याला प्रायोगिक अंग म्हणतात. काहीतरी त्याच्यात कृती करायची असते आपल्याला, तर हे ते प्रायोगिक अंग आहे. जी कृती आपण करतो तर त्याला साधना म्हणतात. मग साधना साधना म्हणजे काय? तर सर्वोच्च आनंद सातत्याने मिळावा म्हणून दररोज काही तास तरी, 3-4 तास तरी आपण जी कृती करायची असते तर तिला साधना असं म्हणतात. आपल्या पूर्वजांनी
अगदी पहिल्यांदा विचार काय केला की अरे बाबा आपण समाजात राहतो, आपण कुटुंबात असतो, तर आपल्यावरती काही ना काही अशी ऋण आहेत. तर आपल्या ऋषीमुनींनी काय केलं, मग आपल्यासाठी जेवढे असे ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, तर ते काय त्यांनी स्वतःसाठी लिहिले आहेत का? किंवा भगवंतानी गीता सांगितली अर्जुनाला, नंतर भगवंतानी कधी त्या गीतेवरती विचार केला का? माऊलीने ज्ञानेश्वरी सांगितली, मग त्याच्यानंतर परत कधीतरी वाचली का? तर कधीच नाही. ऋषीमुनींनी साधू संतांनी हे जे सगळं केलेलं आहे ते आपल्यासाठी केलेलं आहे, आपल्याला सांगितलं आहे, आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. मग आता आपण त्यांच्या ऋणातनं मुक्त कसं व्हायचं? त्यांचं ऋण केवढं प्रचंड आहे तुम्हाला कल्पना येणार नाही. तुम्ही जर परदेशात जन्माला आला असतात ना, तर मग तुम्हाला कळलं असतं की अरे भारतातल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी केवढं प्रचंड पातळीचं साहित्य लिहिलं आहे. त्यांच्याकडे अगदी बालवाडीतलं अध्यात्म असतं, आपल्याकडे अगदी पदव्युत्तर शिक्षण देणारं अध्यात्म अगदी पूर्णत्वाला नेणार आहे. ते जे ऋषींचं आपल्यावरती उपकार आहेत, ऋण आहे, ते मग फेडायचं कसं? तर त्या संदर्भात सांगितलेलं आहे, त्यांनी जे सांगितलं ना त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि दुसऱ्याला समजावून सांगा, तर मग ऋषी ऋणात ना तुम्ही मुक्त व्हाल. मी आपल्याला जे चार ऋण सांगितलेले आहेत, ऋषी ऋण, देव ऋण, पितृऋण आणि समाज ऋण, त्यातलं सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ते ऋषी ऋण. आणि ते फेडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे अध्यात्म शिकायचं आणि शिकवायचं. नंतर आलं देव ऋण. आपण जन्माला आलोय, आपल्याला साधण्याची परत संधी मिळालेली आहे, आपल्या अन्न पाण्याची सोय आहे, निवाऱ्याची सोय आहे, हे सगळं देवानेच केलेलं आहे ना. मग त्या देवाच्या ऋणात आपण मुक्त कसं व्हायचं? तर पूर्वीच्या काळी होम हवन यज्ञ याग वगैरे सांगितले होते, आणि हल्लीच्या काळात अतिशय सोपा मार्ग सांगितलाय, म्हणजे तुम्ही नाम जप करा, जप यज्ञ करा, बस झालं. तो केला की मग देव ऋणात आपण मुक्त होऊन जातो. नंतर तिसरं जे ऋण आहे पितृऋण. तर पितृऋणाच्या बाबतीत बऱ्याच जणांना काय वाटतं की आमचे आई वडील वगैरे कोणी गेले, आजोबाजी गेले, की त्यांचा एक फोटो लावला आणि त्याला हार घातला की झालं पितृऋणात आपण मुक्त झालो. किंवा तुम्ही वर्तमानपत्रात वाचत पण असाल, द्वितीय स्मृती दिन, तृतीय स्मृती दिन, आणि तुझ्या आठवणीशिवाय एक दिवस जात नाही, नंतर ते बायकोचं काय नावं, ते मुलांची नावं, नातवंडांची नावं, असं सगळं लिहिलेलं असतं. सगळं खोटं खोटं असतं, कोणाला आठवण होत नाही, ते सगळा शो असतो. तर त्यातनंही आपण काही मुक्त होत नाही, म्हणजे भिंतीवरती फोटो लावून किंवा वर्तमानपत्रात अशी बातमी देऊन. आता हे ते पितृऋण आहे, ते फेडायचं कसं? मग आपल्याला भगीरथाने तर मार्ग दाखवूनच ठेवलेला आहे. त्याचे जे पितर होते ते अडकले होते, त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, आणि मग गंगा आली वगैरे तुम्हाला गोष्ट माहिती, आणि त्याचे पितर आहे त्यांच्या ऋणातनं भगीरथात मुक्त झालेला आहे. मी थोडक्यात म्हणजे काय, तर साधना केली तरच आपले पितर मुक्त होऊ शकतात. पुत्र आहे ना, शब्दाची व्युत्पत्तीच काय आहे, पुन नाम नरकात त्रायते इति पुत्रा. पू नावाचा एक नरक आहे, नरकांचे बरेच प्रकार आहेत, त्यातल्या पू नावाचा जो एक नरक आहे त्याच्यापासून जो आपल्याला मुक्ती देतो त्यालाच पुत्र म्हणतात. आणि मग ती मुक्ती आपल्याला कशी देता येईल, आपण साधना केली तर. आपण जर मनात नुसती इच्छा आणली ना की आमच्या वडिलांना आजोबांना पणजोबांना मुक्ती मिळो, काही होत नाही, ती नुसती आपली इच्छा झाली. आपल्या इच्छेच्या पाठी साधनेचं बळ असलं तरच आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळू शकते, नाही तर नाही मिळत. आणि मग त्याच्यासाठी मग मार्ग कुठचा, तर साधनाच करायला पाहिजे, दुसरं काही नाही. हे झालं पितृऋण. आणि चौथं आहे ते समाजऋण. आता समाजऋण, समाजऋण म्हणजे ज्या समाजात राहतो, शेजारी पाजारी नाते इतरत्र जी माणसं आहेत, किंवा आता शेतकरी धान्य पिकवतो आपण थोडेच पिकवायला जातोय, किंवा फॅक्टरीत कापड बनवतात आपण थोडंच कापड बनवायला जातोय, मग कोणीतरी काहीतरी करतोय ज्याच्या योग्य आपण जिवंत राहतोय, सुखात राहतोय, त्या सगळ्यांचं ऋण असतं आपल्यावरती. मग आपण पैशात जरी वस्तू विकत घेतली ना, तर किती पैसे आपण दिले की त्या ऋणातनं मुक्त होईल आपल्याला कळायला मार्ग नसतो. मग समाज ऋणातनं मुक्त कसं व्हायचं? तर बरेच जण काय करतात, भावनेच्या पातळीने प्रयत्न करतात की कुठे भिकारी दिसला ना की त्याला आपल्या काहीतरी दे, किंवा एखाद्या गावात विहीर नाहीये, पाणी खूप लांबनं आणावं लागतं, मग त्या गावकऱ्यांना देणगी देऊन एक विहीर बांध, कुठे शाळेची सोय नाही तर शाळा, कुठे दवाखान्याची सोय नाही तर दवाखाना बांध. पण हा खरंच मार्ग आहे का? एखाद्या गावात शाळा नाहीये हे त्या सर्वज्ञानी ईश्वराला नाही का कळत आहे? कुठे वीर नाहीये हे त्या देवाला नाही का कळत आहे. तो सर्वव्यापी आहे, सर्वज्ञानी आहे, सर्व शक्तिमान आहे, तो काहीच करत नाही. मग आपण अशी छोटी 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 माणसं आहोत, आपण काय करायचं? जो सर्वज्ञानी आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व व्यापी असा जो ईश्वर आहे की नाही, तो जर काही करत नाही तर आपण छोटी छोटी माणसं हे ढवळाढवळ करायचे का? तर नाही. सुरुवातीला आपण जे साधक असतो ना, तर आपल्याला साक्षीभावाने पाहता यायला पाहिजे. दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हायला लागलो तर ते अध्यात्म नाही झालं. ईश्वराला दिसतंय तो दुःखी होतोय का? तो नाही होतोय, तो नुसतं पाहतोय. आणि पहिल्या टप्प्यात नुसतं पाहणं असतं, कृती वगैरे येत नाही. अरे कृती करायला काहीतरी आपलं सामर्थ्य हवं की नको? तुम्हाला समजा गरिबांबद्दल खूप कळवळ आहे, तर तुमच्याकडे लाखो कोट्यवधी रुपये असले तरच तुम्ही गरिबांना मदत करू शकाल की नाही? का तुमच्याकडे 1000 रुपये महिन्याला पगार, 2000 पगार आणि घरचा वगैरे सगळा खर्च देऊन 50-100-200 रुपये काहीतरी उरतात, ते तुम्ही देऊ शकताय? किती गरिबांना तुम्ही मदत करणार? त्यापेक्षा साधना करत चला, पातळी वाढवा, मग तुमच्या मनात झालं की गरिबांना मदत करावी, तर तो संकल्प ईश्वर निश्चित पूर्ण करतो. तोपर्यंत आपण त्या भानगडीत पडायचं नसतं. ते सगळं मायेतलं आहे ना, शेवटी आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे समाज ऋण असतं तर मग फेडायचं कसं? तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्याने कळलं पाहिजे की एखादा तो गरीब आहे, एखादा अपंग आहे, एखाद्या गावात शिक्षणाची सोय नाही, एखाद्या ठिकाणी दवाखाना नाही आहे, असं का होतं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जगात कारणाशिवाय काही होत नाही. आपल्याला कारणं दिसत नाहीत आणि आपण वरवर ते तात्पुरते उपचार करायचा प्रयत्न करायला लागतो. मी एखादा तहान नेलेला आहे, त्याला पाणी दिलं, आपल्याला वाटतं वा मी केवढं मोठं सत्कार्य केलं. अरे पण त्याला 2-3 तासांनी परत तहान लागणार आहे, परत तू त्याच्याबरोबर जाऊन पाणी देणार का? त्याला दुसरा मनुष्य आहे, तिसरा मनुष्य आहे, सारखे माणसं आहेत, नेणारी तहान नेलेली, भुकेलेली, किती जणांना तू देतोयस? आता ह्यालाच पाणी मिळत नाही, दुसऱ्या सर्वांना मिळतं असं का होतं? किंवा एक अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलाय आणि दुसरा श्रीमंत कुटुंबात जन्माला आलेला, असं का झालेलं आहे? याचा कधी आपण विचार करतो का? तर जगात लक्षात ठेवा, कारणाशिवाय काही होत नसतं. प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे आणि कारण असल्यामुळेच सर्वज्ञानी सर्व शक्तिमान जो परमेश्वर आहे तो कुठच्या भानगडीत पडत नाही, सगळं साक्षीभावाने पाहत राहतो. कारण काय असतं? की ज्यांनी गेल्या जन्माद्वारे खूप पाप केलेली आहेत, तर पाप भोगण्यासाठीच ते या जन्मात जन्माला आलेले असतात. त्याच्यामुळे मग त्यांचं दुःख वगैरे आहे, तर त्याच्या बाबतीत तात्पुरतं इमर्जन्सी म्हणून काहीतरी केलं तर ठीक आहे, परंतु मी दररोज सगळ्यांना पाणी देत राहतो हे नाही होत. जो भुकेलेला आहे त्याला मी दररोज अन्न देतो खायला, 2 वेळच्या जेवायची सोय करतो, हा त्याच्यावरचा खरा मार्ग नाही झाला. तो भुकेलेला काय आहे, त्याला नोकरी का मिळत नाहीये, काहीतरी कारण आहे ना. तर शेवटी कारण काय असतं? तर त्याचं नशीबच खराब असतं. तुम्ही तर त्याला सांगितलं की अरे बाबा तू साधना कर, तुझं नशीब बदल, आणि नशिबात एकदा का जर सुख लिहिलं घेतलं की मग त्याच्या पोटा पाण्याची, दहाण्याची, निवाऱ्याची आपोआप सोय होत जाते. आपण काय करतो, एखाद्याला क्षयरोग झालाय तर फक्त खोकल्याचं औषध दे, एवढंच करतो. क्षयरोगाचे जंतू मारण्यासाठी ते औषध द्यायला पाहिजे, तर त्याला खरे उपचार म्हणता येतील ना. तर तसं आहे की ज्या कारणामुळे तो किंवा दारिद्र्यात जगतोय, तर ते कारण दूर करण्यासाठी बाबा तू साधना कर हे आपण सांगत नाही. आणि मग मोठमोठ्या नुसत्यात यांना आम्ही मदत करतो, त्यांना मदत करतो, अशा आपण योजना काहीतरी आखायला लागतो. त्यातनं कायम स्वरूपाचं असं काही निष्पन्न होत नाही. मग आता समाज ऋण फेडायचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे समाजात जाऊन सांगणार की बाबा न साधना करा. कलियुगातला हल्लीचा जो काळ आहे ना, त्यातल्या जवळजवळ 65% घटना या प्रारब्धामुळे घडतात. आपण कोणाचं प्रारब्ध बदलू शकत नाही. अगदी रशियात एवढे प्रयत्न केले, साम्यवाद आणला, सर्व समान, परंतु जन्मतः जिथे सर्व समान नाही आहेत. जन्मतः प्रत्येकाचे शरीर यष्टी कशी निराळी आहे, प्रत्येकाची बुद्धीची क्षमता निराळी आहे, तर नुसतेच आम्ही आर्थिकदृष्ट्या सर्वांना समान करू ह्याने होत नाही. 60 वर्षातच तो साम्यवाद जगातनं संपूनच जायच्या मार्गावरती आता आलेला आहे. आणि म्हणून भारतातली आपली जी परंपरा आहे, आपल्या साधुसंतांनी ऋषीमुनींनी जे ज्ञान दिलेलं आहे की सगळ्याच्या कारणाचा शोध घ्या आणि ते कारण दूर करायचा प्रयत्न करा. तर आता कारण दूर करायचा प्रयत्न म्हणजेच समाजात जाऊन सर्वांना सांगणं की अरे बाबांनो तुम्ही साधना करा. तर आता आपण ऋषी ऋणाबद्दल पाहिलं, काय करायचं? अभ्यास करायचा आहे आणि समाजात जाऊन सांगायचं आहे. भगवंताने गीतेत 18व्या अध्यायात सांगितलेलं आहे की धर्मग्रंथांचा जो अभ्यास करतो आणि लोकांना शिकवतो तो माला येऊन मिळतो, सायुज्य मुक्ती मिळते त्याला. नंतर देवऋणाबद्दल आपण पाहिलं, आपण नामस्मरण केलं की देवांच्या ऋणातनं मुक्त होतोय. नंतर पितृऋणाबद्दल आपण पाहिलं, आपण जर साधना केली तरच आपले पितर जे आहेत ते भूलोकात जे कुठे अडकलेले असतात नरकात वगैरे असतील तर त्यातनं मुक्त होऊ शकतील. आणि शेवटचं म्हणजे समाजऋण, ते फेडून टाकण्यासाठी आपण समाजातून सर्वांना सांगणार असा बाबांनो साधना करा. आता नंतरचा जो काळ आला मानव जातीतला, मग त्या काळात मग पुढे काय झालं की त्यांना कळायला लागलं की नुसतंच इतकं करून चालणार नाही, आणखीन आपण साधना साधना म्हणजे खूप केलं पाहिजे. आणि मग साधनेबद्दल आणखीन प्रगत असे विचार निर्माण झाले आणि ते म्हणजे आता आपण समजून घेणार आहोत. आता साधनेचा सिद्धांत काय आहे? एकच सिद्धांत आहे आणि तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधना मार्ग. पृथ्वीच्या लोकसंख्या किती असेल? जवळजवळ 600 कोटी तरी आहे. म्हणजे ईश्वर प्राप्तीचे जवळजवळ 600 कोटी तरी मार्ग आहेत. आता एवढ्या मार्गांचा आपण अभ्यास कधी करणार, कधी समजून घेणार, आपल्याला उपयुक्त मार्ग कुठचा हे आपल्याला कसं काय कळणार? आणि एवढे मार्ग तरी काय आहेत? तर आपण प्रत्येक जण निरनिराळे आहोत ना. 600 कोटीतली कुठची 2 माणसं एकमेकांसारखी नाही दिसत. आपलं शरीर निरनिराळ आहे प्रत्येकाचं, प्रत्येकाचं मन निरनिराळ आहे. म्हणजे आपल्या आवडीनिवडी, स्वभावातले गुणदोष, आशा आकांक्षा, वासना सगळं निराळ आहे. आपली बुद्धी प्रत्येकाची निरनाळी आहे. आपलं संचित प्रारब्ध कर्म निराळ आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही आपली तत्व निरनिराळी आहेत. सत्वरजतम हे गुण आपल्यातले निरनिराळे आहेत. म्हणजे आपण प्रत्येक जण फार 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 निरनिराळे आहोत. आणि म्हणूनच काय होतं की एवढे 600 कोटी मार्ग आहेत ईश्वर प्राप्तीचे. व्यक्ती तितके प्रकृती तितके साधना मार्ग, कोटी मार्ग आहेत ईश्वर प्राप्तीचे. व्यक्ती तितके प्रकृती तितके साधना मार्ग. परंतु हे माहिती नसल्यामुळे काय होत असतं? मग साधनेच्या संदर्भात साधारणतः 4 तऱ्हेच्या चुका झालेल्या दिसून येतात. पहिली चूक म्हणजे स्वतःच्या मनाने साधना करणं. फार मोठी चूक आहे. आपल्या व्यवहारातल्या ज्या गोष्टी असतात, आपण आजारी पडलं तर डॉक्टरच्या सल्ल्याने औषधोपचार करतो, कोर्टात काम असलं तर वकिलाकडे जातो, नंतर स्कूटर बिघडली, मोटर बिघडली, TV बिघडला तर त्या मेकॅनिककडे त्या वस्तू आपण घेऊन जातो. परंतु जेव्हा अध्यात्मासारखा विषय येतो तेव्हा प्रत्येकाला वाटतं की मला कळतं मी कुठची साधना करायची ते. मलाही बुद्धी देवाने दिली आहे, मी ग्रंथांचं वाचन करीन आणि मीही साधना करीन. मोठा अहंभाव असतो, मला काही कळत नाही. अशी जेव्हा वृत्ती निर्माण होते तेव्हाच तुम्हाला कोणतरी मार्गदर्शन करायला लागतात. तुम्हाला कळतं आहे असं जोपर्यंत तुम्हाला वाटतं आहे तोपर्यंत तुम्हाला कोणी कधी काही सांगायला येणार नाही. आणि मग त्याच्यामुळे होतं काय? मागची गोष्ट आहे, 7-8 वर्षापूर्वीची. कणकवलीला असंच प्रवचन होतं. एक 98 वर्षाचे वृद्ध गृहस्थ आले. वयाच्या 18 वर्षे त्यांनी घरदार सोडलं होतं. 80 वर्ष साधना केली. हिमालयात 25 वर्ष होते. नंतर नर्मदेच्या 4 परिक्रमा आम्ही प्रदक्षिणा केल्या. एक प्रदक्षिणेला जवळजवळ 1-2 वर्ष पण लागतात. श्रीराम जयराम जय जयराम 50 का 60 कोटी जप केला. गायत्रीची कित्येक पुरस्चरणं केली. आणखीन बरंच काही केलं. परंतु इतकं करूनसुद्धा आयुष्यात हाताला काही लागलं नव्हतं. अगदी डोळ्यात अश्रू आणून त्याने विचारलं, आता तरी मला सांगा की मी साधना काय करू. हे जर त्याने वयाच्या 18व्या वर्षी विचारलं असतं तर ईश्वराची प्राप्ती झाली असती त्यांना. परंतु हाच अहंभाव असतो की मला कळतंय मी करीन माझी साधना. आणि दुसरी एक चूक करतात ते म्हणजे सांप्रदायिकता. सांप्रदायिकतेत मोठी चूक काय असते? पृथ्वीवरची जी 600 कोटी माणसं आली आहेत म्हणजे 600 कोटी साधना मार्ग आहेत. तर प्रत्येक संप्रदायवाल्याला फक्त एक मार्ग माहिती असतो त्यांचाच, बाकीचे कुठचेच माहिती नाहीत. म्हणजे त्यांची अवस्था होते कशी की एखाद्या डॉक्टरला फक्त एकच औषध माहिती आहे तर त्याला आपण डॉक्टर म्हणू का? त्याच्याकडे आपण जाणारसुद्धा नाही ना. तसंच या सगळ्या संप्रदायवाल्यांचं होतं. मग वैष्णव संप्रदाय असो, शैव संप्रदाय असो, गणपतीवाल्यांचा असो, शाक्त दत्त संप्रदाय कुठचाही असो, त्यांना फक्त एक मार्ग माहिती आहे. प्रत्येकाला एकाच तऱ्हेची साधना सांगतात. आणि मग त्याच्यामुळे होतं काय? 2 चुका होतात. एक तर जो मनुष्य त्याप्रमाणे साधना करत करत जातो त्याचं काय होतं, 20-30-40 वर्ष साधना केल्यानंतर अपेक्षित प्रगती तर होत नाही, अनुभूती फार क्वचित येतात आणि मग त्याला वाटायला लागतं की अरे माझा सगळा जन्म मी फुकट घालवला, हा त्याला काही लागलं नाही. मग त्याचा ईश्वरावरचा, साधनेवरचा, अध्यात्मावरचा विश्वास उडून जातो. एक छोटं उदाहरण घेऊया. एक वारकरी होता, वय जवळजवळ 80 जवळपास आलं. 8-10 वर्षापासूनच तो वारीला जायला लागला होता. आता 80 वयाच्या जवळपास शरीर थकलं, आता जाऊ शकत नव्हता. म्हणून मग त्याने काय केलं, त्यांचे जे दिंडीचे प्रमुख होते तर त्यांना सांगितलं की विठोबाला माझा दंडवत सांगा, आता मी येऊ शकत नाही, शरीर थकलं म्हणून सांगा. तर त्यांचे जे दिंडीचे प्रमुख होते ना, तेही अधिकारी होते, त्यांनी त्याला काय सांगितलं, ते म्हणाले अरे वेड्या, तू आयुष्यात एवढे 70-75 वर्ष ज्या वाऱ्या केल्यास ना, त्या सगळ्या फुकट गेल्या. आयुष्यात तू फक्त एकदा जरी भक्तिभावाने वारी केली असतेस ना, तर विठोबा कायमचा तुझ्याकडे येऊन राहिला असता. तू नुसतं शरीराला झिजवलंस, हा सगळा हट्टयोग झाला, लक्षात ठेवा, शरीराने चालत जाणं. दुसरं योग होतं की माझा संप्रदाय सर्वश्रेष्ठ असं बहुतेक संप्रदायवाल्यांना वाटायला लागतं आणि मग त्याच्यामुळे एक प्रकारचा अहंभाव निर्माण होतो. अध्यात्मशास्त्र कशाबद्दल आहे तर अहंभाव नष्ट करण्याचं. पण संप्रदायात गेल्यानंतर बरोबर उलटं काही जणांच्या बाबतीत होतं, म्हणजे विश्वची माते घरं वगैरे तर जाऊन देत, आमचा संप्रदाय सर्वात श्रेष्ठ, इतर संप्रदाय सर्वात कनिष्ठ, आणि असं म्हणजे इतरांकडे तुच्छता दृष्टीने ते पाहायला लागतात. म्हणजे सर्वत्र समभावाने ते पाहता यायला पाहिजे, तर सांप्रदायिक साधनेमुळे खूप कठीण जातं. म्हणजे ही झाली सांप्रदायिकतेची चूक. तिसरी चूक काय आढळून येते, गुरु करणं. अरे आपण गुरुनं करायचं नसतं, तर गुरुने शिष्य म्हणून आपला स्वीकार करायचा असतो. आपल्याला कळतं का की एखादे खरोखर संत आहेत का, या खरंच गुरुपराचे अधिकारी आहेत का? डॉक्टर काय, वकील काय, यांच्याकडे विश्वविद्यालयाचे प्रमाणपत्र असतात की बाबा हे डॉक्टर आहेत, मग आपण जाऊ शकतो. परंतु अध्यात्माचा जो शब्दांच्या पलीकडचा विषय आहे, तर तिथे आपल्याकडे प्रमाण असं काय आहे, आपल्याला कसं ओळखता येईल? आणि हल्लीच्या काळात तर जवळजवळ 97-98% जे साधू संत वगैरे वाटतात ते सगळे बंधूच असतात. माशाला काय करावं की शिष्य म्हणून आपली पातळी निर्माण होतीये ना, याच दृष्टीने प्रयत्न करायचा. श्री दासबोधात जे लिहिलेलं ना, शिष्याचे गुणधर्म, तर त्याचाच अभ्यास करायचा. आपल्या जे कमी असतील तर ते वाढवत जायचं आणि मग करता करता ते गुण तुमच्यात आले की गुरु स्वतःहून तुमच्या जीवनात येतील, कुठेही जायला नाही लागत. मी फसायचा वगैरे काही संभवच नसतो. आणखीन चौथी चूक काय आहे, चौथी चूक आहे मी साधक आहे असं वाटणं. स्वतः स्वतःला सर्टिफिकेट देतात की मी साधक आहे. अरे कोणीतरी दुसऱ्याने म्हटलं पाहिजे ना, विश्वविद्यालयातनं सर्टिफिकेट मिळतं ना की अरे हा डॉक्टर झाला आता. परंतु अध्यात्मात थोडस 2-4 पोथ्या वाचलंय किंवा काहीतरी दररोज स्तोत्र म्हणतोय, पूजा करतोय, की त्याला वाटायला लागतं मी साधक आहे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक असेच भेटायला आले होते गृहस्थ. त्यांनी काय सांगितलं की आता मी सगळ्यातनं सुटलोय, आता मी मायेतनं सुटलो आणि आता मी पूर्ण वेळ साधनेलाच देणार आहे. म्हणजे सुटला म्हणजे काय झालं, तर ते म्हणाले की मी मृत्यूपत्र केलंय, माझी 2 मुलं आणि 1 मुलगी या सर्वांना माझे जे इस्टेट आहे ते समान वाटून दिलेली आहे. मुलींना हल्ली मुलांनी इतकाच हक्क आहे ना, म्हणून तिघांना सारखं दिलंय मी. मग त्यांना मी विचारलं, हे तिघांना दिलं तर ठीक आहे, ईश्वराच्या नावाने काहीतरी ठेवलं का तुमच्या मृत्यूपत्रात? तर 1% पण नव्हतं ठेवलेलं. आणि त्यांना अहंभाव केवढा होता की दररोज मी पूजा करतो, मी दररोज देवळात जातो, मी एवढी पोथी वाचतो, माझे ज्ञानेश्वरी आणि दासबोधात एवढं वाचन झालंय, पण मृत्यूपत्राच्या वेळेला तर तुम्हाला ईश्वराची आठवण होत नाहीये, तर ईश्वराने तरी तुमची आठवण का ठेवावी? मी थोडक्यात म्हणजे काय, ह्या ज्या 4 चुका आहेत त्या करायच्या टाळा. कुठच्या चुका? स्वतःच्या मनाने साधना करणं, सांप्रदायिकतेत अडकणं, गुरु करणं आणि मी साधक आहे असा गैरसमज करून घेणं. मग साधना कुठची करायची, कोणाची करायची, का करायची, हे आपण समजून घेऊया. आपल्याकडे तर बरेच मार्ग आहेत ना, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे. तर आता कर्मयोग आहे सगळ्यात कनिष्ठ. कर्मयोगात काय येतं, ते ध्यान धारणा समाधी वगैरे असतं ते सगळं कर्मयोगात येतं. आता ज्या तऱ्हेने लोक हल्ली समजतात मी ध्यान योगाने साधना करतोय, अर्धा तास ध्यान, एक तास ध्यान, दोन तास ध्यान, याला अध्यात्मात किंमत नाही आहे. एक दिवस ध्यानाला बसलोय, एक आठवडा बसलोय, एक महिना बसलोय, एक वर्ष बसलोय, अशा तऱ्हेने जर काही साधना असली तरच चित्तवृत्तींचा नाश होऊ शकतो, निर्मूलन होऊ शकतं. पण असं हल्ली आपण कसं करू शकणार, आपलं जीवनच खूप निराळ आहे ना, धगधगीचं आहे आणि आपलं आयुष्य पण हल्ली कमी आहे. म्हणजे द्वापार युगात होतं, त्रेता युगात होतं, तितकं काही आपल्याला आयुष्य नाही आहे. किंवा कर्मफळाची अपेक्षा न करणं हाही त्याच्यात भाग आला. तर हा सगळ्यात कनिष्ठ योग मार्ग आहे. ज्ञानयोग हा जो दुसरा मार्ग आहे तो तर काही आपल्याला पेलत नाही. ज्ञानयोगाप्रमाणे समजून घ्यायला बुद्धी अतिशय सात्विक असावी लागते, अतिशय प्रगल्भ असावी लागते. ती काही कलियुगात नाही आहे. आपल्याला गीता समजत नाही म्हणून आपण काय करतो, ज्ञानेश्वरी वाचतो. ज्ञानेश्वरी समजत नाही म्हणून काय करतो, सोनोपंत दांडेकर, साखरे महाराज यांनी त्याच्यावरती जे विवेचनात्मक ग्रंथ लिहिले ते आपण वाचतो. तेही कळत नाहीत म्हणून आपण ते कपाटात ठेवून देतो. ज्ञानयोगाचाही आपल्याला उपयोग होत नाही. मग आता उरलं काय, तर भक्ती मार्ग. कलियुगात आपल्या सगळ्यांसाठी हा मार्ग सगळ्यात सोपा, जवळचा असा आहे. परंतु भक्तियोगात तर 33 कोटी देव सांगितलेले आहेत ना. मग कुठच्या देवाची आपण उपासना करायची त्याचाही विचार करायला नको. देवाने इतकं सोपं केलेलं आहे, आपल्याला अशा कुळात जन्माला घातलेलं आहे की त्या कुळाची कुलदेवी किंवा कुलदेव हे आपल्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी देवता आहे. मी विचारच करायला नको. जन्मतः आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे की आपण कोणाची साधना करावी. आता कुलदेव कुलदेवी याचं महत्त्व तरी एवढं काय आहे आपल्याला, तर ब्रह्मांडात 5 तत्व आहेत. प्रजापती, ब्रह्मा, शिव, विष्णू आणि देवी असे 5 तत्व आहेत. ते ब्रह्मांडातली 5 तत्व जर आपल्यात आली, ब्रह्मांडी ते पिंडी झालं, तरच आपण ईश्वराशी एकरूप होतो, मोक्षाला जातो. परंतु आता आपल्यात कुठचं तत्व आहे हे आपल्याला कळणार कसं? व्हिटॅमिन ABCD कुठचं व्हिटॅमिन आपल्यात कमी आहे निदान डॉक्टर तरी सांगू शकतात. पण ह्या तत्वातलं कुठचं तत्व आपल्यात कमी ते आपल्याला कोण सांगणार आहे? आपण बराचसा तन्मनधनाचा त्याग केल्याशिवाय संत आपल्याला जवळच करत नाहीत. मग करायचं काय अशा वेळेला आपण? मग त्याच दृष्टीने देवाने आपली सोय केलेली आहे. आता ही जे तत्व आहेत म्हणजे व्हिटॅमिन एखाद्यात ए कमी आहे आणि तो बी कॉम्प्लेक्स घेत बसला, काही उपयोग आहे का त्याला? काही नाही उपयोग. तसंच आहे एखाद्यात शिवतत्व कमी आहे आणि तो विष्णू तत्वाची उपासना करत बसला, तर त्याला काही उपयोग होत नाही, त्याचा सगळा जन्म फुकट जातो. आता ह्याच्या उलट व्हिटॅमिन ABCDतलं कुठचं कमी आहे आपल्याला माहिती नाही, पण आपण एखादं जनरल टॉनिक घ्यायला लागलो तर काय होतं? मग प्रत्येक व्हिटॅमिनच आहे की नाही त्याच्यात ते वाढायला लागतं आपल्या शरीरातलं. तसंच कुलदेवी कुलदेवीचं महत्त्व आहे. कुलदेव किंवा कुलदेवी यांची जेव्हा तुम्ही उपासना करता तेव्हा होतं काय, ब्रह्मांडात जे 5 तत्व आहेत त्यातलं प्रत्येक तत्व वाढायला लागतं. त्यामुळे अनायसेच जे तत्व तुमच्यात कमी आहे, प्रजापती तत्व, ब्रह्मातत्व, शिवतत्व, विष्णू तत्व किंवा शक्ती देवी तत्व, ते प्रत्येक तत्व वाढतं. हा एवढा मोठा फायदा आहे. त्यामुळे कोणाला विचारायला नको की मी कोणाची साधना करू, कोणाची उपासना करू. साईबाबांचे करू, अक्कलकोट स्वामींचे करू, गणपतीचे करू, मारुतीचे करू. आणि दुसरंही आहे, आवडीनिवडीलाही महत्त्व नाही आहे. एखाद्याला क्षयरोग झाला आहे आणि तो म्हणाला मला सल्फाच्या गोळ्या आवडतात, पेनिसिलिनचं इंजेक्शन आवडतं म्हणून मी घेतो, काय अर्थ आहे? त्याने तर काही क्षयाचे जंतू मरत नाही, त्याला स्ट्रेप्टोमायसिनच घ्यावं लागतं. तर तसंच हे आहे म्हणजे योग्य साधना कुठची करायची, तर आता भक्ती मार्गाप्रमाणे तुमचा जर कुलदेव कुलदेवी असेल तर त्याची किंवा तिची साधना करायची. परंतु तोच काही शेवट नाही आहे साधनेचा. प्रत्येक मार्गाने काय सांगितलेलं आहे, कुठच्याही मार्गाप्रमाणे जा, कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो, प्रत्येकात शेवटी काय सांगितलं आहे की गुरुकृपेशिवाय सर्व व्यर्थ आहे. आपली खरी प्रगती जी होत असते ते गुरूंच्या संकल्पाने होते. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. तुम्ही आजारी पडलात, डॉक्टरकडे गेलात, काय ब्रॉन्कायटिस वगैरे झालं आहे, जंतूंमुळे कुठचाही रोग झालेला आहे, तर डॉक्टर काय करतायत, तुम्हाला एखादा अँटीबायोटिक देतात आणि तुम्ही ते घेतल्यावरती शहरातले काही जंतूबिंतू आहेत ते मरून जातात. त्याच्यात शक्ती कोणात आहे? डॉक्टरमध्ये शक्ती नाही आहे. ती जी शक्ती आहे ती त्या गोळीत आहे, औषधात आहे, आणि ती गोळी किंवा औषध तुमच्या शरीरातल्या जंतूंना
मारून टाकते. पुढचा टप्पा जरासा, बरेचसे रोग असे आहेत की डॉक्टर तिथे काही करू शकत नाही, आणि असं असल्यामुळेच मी अध्यात्मात आलो. नाही तर मी भरपूर प्रॅक्टिस करायचो. इंग्लंडमध्ये 7 वर्ष होतो, मला आमच्या विषयाची मर्यादा कळली. तर आता असे मग रोग कुठचे असतात? मग अशी जी उदाहरणं दिली ना की काही वेळा कोणाचं लग्नच होत नाही, कोणाला मुलंच होत नाहीत, कोणाला नोकरी लागत नाहीत, असे बरेचसे रुग्ण माझ्याकडे यायचे. अशा कारणांमुळे त्यांना निराशा आली आहे. आता आम्ही एक डॉक्टर अगदी मोठ्या आवाजात म्हणतो की रोगाच्या लक्षणांना बरं करण्याच्याऐवजी रोगाचं जे कारण आहे ते दूर करा. आता कारण म्हणजे काय? आता ह्याचं लग्न का होत नाही याचं कारण मला कळत आहे का? किंवा याला नोकरी का मिळत नाही? किंवा याचा धंदा का चालत नाही? कोणाकडे अपमृत्यू का होत आहेत याची मला कारणच कळत नाही डॉक्टर असलो तरी. मग ते माझ्याकडे निराशा ह्या रोगासाठी उपचाराला रुग्ण आल्यात, त्यांना मी काय ट्रीटमेंट देणार? म्हणजे डॉक्टरी धरण्याची मर्यादा असते. हा सगळा सूक्ष्मातला विषय, हा सगळा अध्यात्माचा विषय. मग तिथे भूतबाधा, करणी, पूर्वजांचे आत्मे, प्रारब्ध असे बरेच निर्णाळी कारणं असतात. तर आता एखाद्याला समजा सूक्ष्मातल्या एखाद्या वाईट शक्तीमुळे आजार आलेला आहे एखादा, तर डॉक्टरला तर काही करता येत नाही. डॉक्टर आपले वर्षानुवर्ष औषधोपचार करतायत आणि यश तर येत नाही आहे. मग डॉक्टर फक्त स्थूलातल्या गोष्टीने मदत करू शकतो, औषधाची गोळी, इंजेक्शनने. मांत्रिक असतात ते स्थूल अधिक सूक्ष्म अशा दोन्ही माध्यम एकत्र करून मदत करू शकतात. पुढच्या पातळीचे जे आहेत तर त्यांना स्थूलातल्या वस्तू पण लागत नाहीत. अध्यात्मात आणखीन जे उन्नत आहेत संत महात्मे, तर ते काय करतात? नुसताच मंत्र सांगितला त्याने, हा जप कर तू, की तरीसुद्धा कार्य होऊन जातं. जी काय अडचण असेल तर ती दूर होऊन जाते. ही झाली पुढची पातळी. त्याच्याही पुढची पातळी आहे, तर त्याच्यात असे काही निर्णय मंत्र नाही सांगायला लागत. कारण तुला मूल होत नाही ना, हा मंत्र कर, नोकरी लागत नाही तो मंत्र कर. तर तिथे त्यांनी फक्त एक मंत्र सांगितला तरीसुद्धा कार्य होऊन जातं. त्याच्या आणखीन जी पुढची पातळी आहे, तर त्याच्यात मंत्रही सांगावं लागत नाही. जे संत असतात, गुरु असतात, त्यांच्या मनात नुसता जरी संकल्प आला की ह्याचं कार्य होऊन जावं, तरीसुद्धा ते आपोआप होऊन जातं. लक्षात घ्या, संकल्प. आणि त्याचा शेवटचा जो टप्पा आहे, तर तिथे नुसतं संत किंवा गुरु यांचं जे अस्तित्व असतं, त्या अस्तित्वाने आपोआप कार्य होऊन जातात. तरी ज्ञानेश्वरी तर आहे ना म्हटलेलं, हे मजसिस्तव झाले परी म्या नाही केले. म्हणजे काय? सूर्य उगवतो, सूर्य उगवल्यावरती आपण तर जागे होतोच, परंतु सूर्यविकासी कमळं सुद्धा आपोआप उमलायला लागतात. सूर्य काही प्रत्येक कमळाला जाऊन सांगत नाहीये की अरे बाबा आता उमल. नुसत्या सूर्याच्या अस्तित्वाने झालेलं असतं. तर तसंच फार उच्च पातळीचे जे संत गुरु वगैरे असतात, तर त्यांच्या अस्तित्वाने बऱ्याचशा गोष्टी होऊन जातात. वाईट शक्तींचा वगैरे त्यांचं निराकरण होऊन जातं. म्हणजे हे 5 टप्पे आहेत निर्णाळे. स्थूलातल्या गोष्टींच्या मदतीने कोणाला तरी मदत करणं, स्थूल अधिक सूक्ष्म यांच्या मदतीने मदत करणं, नुसताच सूक्ष्मातल्या मंत्र वगैरेंच्या माध्यमातून मदत करणं, नुसत्या संकल्पाने मदत करणं आणि नुसत्या अस्तित्वाने मदत करणं. तर आता ते गुरु असतात, तर ते कार्य कुठच्या पातळीचं करतात? तर संकल्प आणि अस्तित्व ह्या शेवटच्या ज्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या पातळी आहेत, तर त्या पातळीला गुरूंचं कार्य चालतं. म्हणून मग त्यांना काही तुम्हाला मुळी वगैरे झाडाची दिली, स्थूलातलं काही दिलं असं करावं लागत नाही किंवा काहीच नाही. तर आता संकल्पाने होतं, आणि संकल्पच सगळ्यात महत्त्वाचा कसा असतं लक्षात घ्या, जितकं सूक्ष्म तितकं ताकदवान असतं. म्हणजे काय? साध्या बॉम्बपेक्षा, RDX बॉम्ब वगैरे हल्ली आपण वर्तमानपत्रात वाचतो ना, तर त्याच्यापेक्षा अणुबॉम्ब हा जास्त सामर्थ्यवान आहे. अणुबॉम्बपेक्षा परमाणुबॉम्ब हा आणखीन सामर्थ्यवान झाला. मी जितकं सूक्ष्म तितकं शक्तिवान, त्या सगळ्या स्थूलातल्या सूक्ष्माबद्दल झालं. तर सगळ्यात जे सूक्ष्म आहे, आता मन तर आणखीन सूक्ष्म झालं की नाही, तर त्याच्यात किती प्रचंड शक्ती असेल. म्हणून गुरूंच्या मनात जेव्हा संकल्प येतो की माझ्या शिष्याची प्रगती हो, तेव्हा शिष्याची प्रगती झपाट्याने होते. तोपर्यंत आपण जे प्रयत्न केलेले असतात तर त्यांना विशेषाचा अर्थ नसतो. थोडीफार प्रगती होईल पण खूप नाही होणार, ईश्वर प्राप्ती तर होणारच नाही. म्हणून आपलं सगळी धावपळ कशासाठी असली पाहिजे, तर गुरुप्राप्ती लवकरात लवकर कशी होईल त्या दृष्टीने. आता एक सोपंसं उदाहरण घ्या, त्यातनंही गुरूंचं महत्त्व कळेल. समजा एखाद्याला एक असा मोठा कडा चढून वर जायचा आहे, तो काय करतोय, कुठेतरी कपारीत बोटं ठेवायला जागा मिळते का, कुठेतरी झाडाची एखादी फांदी आहे का, कुठे एखादा लहानसा दगड आहे का ज्याच्यावर मी पाय ठेवू शकेन, पाहतोय आणि प्रयत्न करतोय. काय होतंय, त्या फांदीला धरायला जावं तर तीच तुटती आहे, कपारीत बोट ठेवणे इतकी अशी ती खोल नाही आहे, त्यामुळे आधार मिळत नाही आहे. दगडावरती पाय ठेवावा तर पाय निसटतोय, तर कधी दगडच निसटून जातोय, तर थोडाफार जो तो वरती गेलेला असतो तो पडतोय खालती, जखम होते, लागते त्याला, आणि शिखर तर दूरच राहिलं, जखमा होण्यातच त्याचा सगळा वेळ चाललेला आहे. आता ह्याच्या उलट समजा वरती शेरपा आहे कड्यावरती शिखरावरती, आणि एक दोरी तुमच्या कमरेला बांधलेली आहे, काय व्हायला लागतं मग, तुम्ही पडायला लागला रे लागला की तो शेरपा तुम्हाला लगेच वर खेचून घेतोय, जखम होत नाही, पडत नाही तुम्हाला. अगदी तसंच आहे अध्यात्मात, गुरु तर तिकडे वरती मोक्षाच्या ठिकाणी आहेतच, आणि आपण जे साधक शिष्य असतो ते आपण प्रयत्न करतोय वरती 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 जायचे, आणखीन आपले भक्तीची दोर श्रद्धेची दोर जर त्यांना बांधलेली असली, त्यांनी हातात धरलेली असली, तर मग आपण कधी अध्यात्मात साधनेत घसरायला लागलो तर ते लगेच आपल्याला अलगद वरती खेचून घेतात. इतकं महत्व आहे गुरुप्राप्तीचं, गुरुकृपेचं. मग गुरुप्राप्ती कशी करायची, गुरुकृपेचा ओघ सातत्याने आपल्याकडे येत कसा राहील, यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे कोण शिकवतं आपल्याला, तर गुरुकृपायोग शिकवतो. मग आता त्या गुरुकृपायोगानुसार साधना कुठची करायची हे आपण थोड्या वेळात पुढे पाहणार आहोत. तर आता साधना कुठची करायची भक्तिमार्गातल्या कुलदेव कुलदेवीप्रमाणे, पण कशी करायची हेच तुम्हाला माहिती नसतं, त्यामुळे मग बहुतेकांचं काय होतं, आयुष्यभर तुम्ही ते करताय ना तेच करत राहता. मग समजायला लागल्यापासून पूजा कशी करायची, समजायला लागल्यापासून देवळात कसं जायचं, समजायला लागल्यापासून पोथी कशी वाचायची, एवढंच तुम्हाला माहिती आहे, त्याप्रमाणे तुमची साधना चालू राहते आणि मग त्यामुळे आयुष्यभर तुम्ही तिथल्या तिथेच राहतात. अध्यात्मसुद्धा पहिलीतनं दुसरीत जाणं आहे, दुसरीतनं तिसरी, मग माध्यमिक शाळेत, मग महाविद्यालयात, मग पदवीधर होणं, असं काहीतरी आहे. तुम्ही आपल्या घाण्याचा बैल असतो ना, तिथल्या तिथे फिरतो आणि कुठंच जात नाही, तशी स्वतःची अवस्था करून घेता. तर आता अध्यात्मात पुढे पुढे कसं जायचं हे आपण समजून घेणार आहोत. मग साधना कशी करायची की ज्याच्या योगे तुम्ही प्रगती करू शकाल, मनुष्य जन्माचं सार्थक करू शकाल. तर साधना करण्याबाबत सहा मूलभूत तत्व आहेत, ती तत्व आपण समजून घेऊया. पहिलं तत्व कुठचं आहे, तर अनेकातून एकात जाणं. अनेक म्हणजे काय आणि एक म्हणजे काय, ईश्वर एक आहे आणि बाकी सगळं जगात आहे ना ते अनेक 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 असं आहे. मनुष्य प्राणीच किती आहे, 600 कोटी आहेत. प्राणी जगतात कोटी कोटी आहेत, वनस्पती जगतात कोटी 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 आहेत, निर्जीव वस्तू कोटी 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 अशा आहेत. त्या सगळ्यांकडनं आपल्याला एका ईश्वराकडे जायचं आहे, सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे. मग तुम्ही जे काही करता ते करताना हा नियम लक्षात ठेवलात की मला अनेकातनं एका ईश्वराकडे जायचं आहे, तर तुमची प्रगती फार लवकर होते. म्हणजे काय, तुम्ही जे देवांची पूजा करता घरी, तर पूजा करताना काय लक्षात ठेवलं पाहिजे की मला अनेकातनं एकात जायचं आहे. बहुतेकांच्या देवघरात कितीतरी देव असतात की नाही, 8-10 देव, काय उपयोग आहे त्यांचा. मागे सोलापूरला गेलो होतो तर एकाच्या देवघरात 72 देव होते, झालं काय, धार्मिकता सात्विकता अध्यात्म असं काय म्हणता येईल का, अर्थात तुमच्या सर्वांपेक्षा तो खूप शहाणा होता. आपल्या समाजात एक पद्धत आहे, अतिशय वाईट पद्धत आहे, कोणी तीर्थयात्रेला गेला की काय करतं, तिकडच्या देवदेवांचे संतांचे फोटो आणतं आणि सगळ्यांना वाटतं. तुम्ही बहुतेक काय करता, असे जे फोटो मूर्ती कोणी देतात, साईबाबांचा फोटो, गजानन महाराजांचा, अक्कलकोट स्वामींचा, गणपतीचा किंवा तिरुपती बालाजीचा, तर ते सगळे तुम्ही खणात ठेवता. अरे पण देवांचे फोटो ही काही खणात ठेवायची किंवा शोकेसमध्ये ठेवायची वस्तू आहे का, तुम्ही काटे चमचे शोकेसमध्ये ठेवता का, गब्बशानं त्यांचं स्थान आहे, तुमचा चहाचा डबा कणकेचा डबा त्याला त्यांचं स्थान आहे, कपड्यांना त्यांचं स्थान आहे, तसंच आहे अगदी. देवांचे फोटो, देवांच्या मूर्त्यांना त्यांचं स्थान असतं. त्या व्यक्तीला ते माहिती होतं म्हणून त्याने प्रत्येकाची स्थापना देवघरात केली होती, खणात नव्हतं ठेवलं. आपण गुरुकृपा योगानुसार साधनेचे सहा मूलतत्व समजून घेतोय आणि पहिलं तत्व आपला चाललेलं आहे ते म्हणजे अनेकातून एकात येणं. मी 33 कोटी देवाकडनं आपण एक कुलदेव किंवा कुलदेवी इथपर्यंत आलेलो आहे. आता बहुतेकांच्या देवघरात बरेच देव असतात, तर ते बरेच देव आहेत, त्या देवांची संख्या कमी करा, त्यांचं नियोजन करा. 4-5 देव असले तर बस झालं. कुलदेव, कुलदेवी, गणपती. गणपती का? तर आपण जे बोलतो मनुष्य प्राणी हे सगळं आपलं शब्दातलं असतं, नाद भाषा असते आणि देवांची प्रकाश भाषा असते. मग आपल्या भाषेचं देवांच्या भाषेत, देवांच्या भाषेचं आपल्या भाषेत रूपांतर करणारा कोणतरी पाहिजे ना, भाषांतर करणारा, तर ते दुभाषाचं काम गणपती करतो. म्हणून गणपती हवा. नंतर कुलदेव, कुलदेवी हवेत. गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेव, डाव्या बाजूला कुलदेवी. नंतर एखाद्या घरात परंपरा असली अन्नपूर्णा किंवा बाळकृष्ण किंवा मारुती वगैरे कोणी असले तर पुरुष देव आहेत ते कुलदेवाच्या आणखीन उजव्या बाजूला, आणि स्त्री देव जे असतील ते कुलदेवीच्या डाव्या बाजूला. अशा तऱ्हेने त्यांची मांडणी करायची. तेवढे 4-5 देव झाले की बस झालं. बाकीचे ते सगळे देव आहेत तुमच्या देवघरात, त्यांचं करायचं काय? मग आता तुमच्या आजूबाजूला जर एखादं देऊळ असलं आणि तिकडे पद्धत असली की कोणी देवाचे फोटो मूर्ती आणून दिले तर खुशाल त्यांना देऊन टाका. अगदी चांदीचे असले तरी देऊन टाका. त्या पैशाचं मोह नको. अरे अध्यात्मात आले ना, शेवटी सगळ्याचाच त्याग करायचा आहे आपल्याला. नंतर ज्याला त्या देवाची आवश्यकता असेल तर तो देवळात जाऊन विचारेल की शंकराची किंवा गणपतीची, देवीची काही मूर्ती फोटो काही आहे का. मग देवळवाले देऊन टाकतात त्यांना. मी दुकानात ना एखादा फोटो किंवा मूर्ती आणण्यापेक्षा एका साधकाच्याच कडनं आलेला असला तर त्याच्या चैतन्य शक्ती निश्चित जास्त असते. किंवा असं स्वीकार करणारं देऊळ तुमच्या आजूबाजूला नसलं तर मग काय करायचं? तर खुशाल विसर्जन करून टाकायचं. गणपतीच्या मूर्तीचं आपण गणपतीच्याला विसर्जन करतोच ना. मी फोटोंचं मूर्तींचं विसर्जन करणं ही कल्पना आपल्याला नवीन अशी नाही आहे. प्रत्येक गोष्टीचं शास्त्र आहे. आपल्या ऋषीमुनीने ते पूर्णत्वाला नेलेलं आहे पण आपण ते समजून घेत नाही, त्याप्रमाणे करत नाही. लक्षात ठेवा, अध्यात्म हा अभ्यासाचा विषय. तर आता अनेकातनं एकात जायचं आहे. आपण घरच्या देवघराबद्दल पाहिलं. तुम्ही जर देवळात जात असला, सोमवारी शंकराचं देऊळ, मंगळवारी शुक्रवारी देवीचं देऊळ, गुरुवारी दत्ताचं देऊळ, शनिवारी मारुतीचं देऊळ, हाही वेळेपण आहे. अनेकातनं एकात जायचं लक्षात ठेवा. अध्यात्मात एक निष्ठा पाहिजे, एकावरती श्रद्धा पाहिजे. आपण रामाचं कौतुक का करतो? त्या काळात राजे महाराजे बऱ्याच पत्नी करायचे, परंतु रामाने त्या काळात सुद्धा एक पत्नीवरच अवलंबलं होतं. तसंच आहे, तुमचा कुलदेव किंवा कुलदेवी ह्याच्यावरती श्रद्धा पाहिजे. मग त्यांच्याच देवळात जायला पाहिजे, तर त्या देव किंवा देवीची शक्ती आहे जे प्रक्षेपित असते असते मूर्तीतनं, तर ती तुम्हाला स्वीकारता येईल. इतर देवांचा तुमचा तसा काही संबंध नाही आहे. म्हणजे औषधांच्या दुकानात काय असतं, खूप औषधं असतात, पण तुम्हाला मधुमेह असला तर तुम्ही फक्त मधुमेहाचं औषध मागता की नाही? तर अगदी तसं आहे. तुम्हाला फक्त कुलदेव किंवा कुलदेवी उपयोगी आहेत, बाकीच्यांचा तुमच्या दृष्टीने उपयोग काही नाही आहे. तर आता तुमच्या कुलदेवाचं किंवा कुलदेवीचं तुमच्या जवळपास मंदिरच नाही आहे, मग काय करायचं? तर मग कुठचा तरी एक देवी किंवा देव ह्याला तुमच्या कुलदेवीचं किंवा कुलदेवाचं एक रूप समजायचं आणि मग त्या भावानी, त्या श्रद्धेने त्या एकाच मंदिरात जात चला, तुम्हाला तसाच फायदा होईल. मी म्हटलेलंच आहे ना, भाव तिथे देव, तर तसा भाव तशी श्रद्धा असू दे. नंतर पोथी वाचन वगैरे. बऱ्याच बायकांना तात्सव असते की गेल्या वर्षी चातुर्मासात मी ही पोथी वाचली, यंदाच्या चातुर्मासात ती पोथी वाचणार आहे, पुढच्या वर्षी आणखीन एक निराळी पोथी, यालाही अर्थ नाही आहे. अनेकात न एकात तुमचा कुलदेव कुलदेवी असेल तर त्याचीच पोथी वाचा. त्याची पोथी नसली तर कुठच्याही एका देवाची किंवा देवीची वाचा आणि परत श्रद्धा असू द्या, भाव असू द्या की तो देव किंवा देवी हे तुमच्या कुलदेव किंवा कुलदेवीचं एक रूप आहे. तीर्थयात्रा, परत तोच नियम आला. जिथे तुमचा कुलदेव कुलदेवी आहे फक्त तिकडेच जात चला, मग तिच्यातली शक्ती तुम्हाला परत मिळत जाईल. आणि बाकीचे तुम्ही जे कुठे गेलात, आम्ही बद्रीनाथला गेलो, आम्ही कलकत्त्याला कालीमातेचं दर्शन घेतलं, आम्ही कन्याकुमारीला गेलो, हे सगळं सुटीत कुठेतरी जाण्यासारखं झालं.
मग तुम्ही सिमल्याला जा, उटीला जा, नाही तर बद्रीनाथला जा. अध्यात्माच्या दृष्टीने या सर्वाची किंमत शून्य असते. अनेकात न एकात कसं जायचं ते आपण पाहतोय. पोथीत सुद्धा काय असतं, अनेक शब्द असतात, हजारो शब्द असतात. बरेच जण म्हणतात मी ज्ञानेश्वरीची एवढी पारायणं केली, दासबोधाची एवढी पारायणं केली, काय अर्थ आहे का त्याला? अरे एकतरी होवी अनुभवावी, त्याच्यात जे सांगितलेलं आहे ते करा ना. दासबोध कशाला वाचताय परत परत? त्याच्यात जे सत्शिष्याची लक्षणं सांगितलेली आहेत ते माझ्यात किती आलेले आहेत असा पाहायचा विचार करा, ती निर्माण करायचा प्रयत्न करा. ते गुरूंचे लक्षण करायचे आहेत काय तुम्हाला, किंवा बाकी ते तर तत्वज्ञान करायचं आहे काय? एकदा आपलं माहितीसाठी वाचलं ठीक आहे, पण बाकी सगळं वाचनाचं शास्त्र नाही लक्षात ठेवा. ऐकायचं शास्त्र नाही आहे, हे सगळं कृतीचं शास्त्र आहे. तर त्याप्रमाणे कृती केली, तुम्ही चांगले शिष्य झालात, तरच खरे गुरु तुम्हाला भेटते. नाहीतर नुसतंच वाचत वाचत गेलात ना, तर तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे हे सगळे भारवाही झाले. तसले भारवाही नका. लोक काय करतात, गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन आहेत 365 दिवसाला त्यांनी दररोज 365 पानात सांगितलेलं नामाचं महत्त्व काय. लोक वेड्यासारखं काय करतात, दररोज त्यातलं एक पान वाचता. अरे कशाला वाचता? पानात काय लिहिलं आहे नामाचं महत्त्व ना, तर नामच घ्यायला लागा ना. दुसऱ्या दिवशी कशाला ते दुसरं पान वाचायचं, तिसऱ्या दिवशी कशाला तिसरं पान वाचायचं? मी महाराजांनी काय सांगितलंय तुम्ही करत नाही, महाराजांनी काय लिहून ठेवलं तेवढं वाचत बसता. किंवा भजनी मंडळ, गावो गावी आपल्याकडे भजनी मंडळ आहेत. तारस्वरात मोठमोठ्याने भजनं म्हणत बसतात. शेजारी पाजारी कोणी झोपलेले आहेत काही विचार नाही करत कोणी, आणखीन त्याच्यात लाऊडस्पीकर लावतात. आता भजनात काय सांगितलंय ते कोणी लक्षात घेतो का? भजनात काय सांगितलेलं असतं, अरे देवाचं नाम घ्या, सत्संगाला जा, सत्सेवा करा, ईश्वर प्राप्तीसाठी काहीतरी त्याग करा, तळमळ असू द्या, असं भजनातनं सांगितलेलं असतं. तुकाराम महाराजांचं असो, रामदासांचं अभंग असो, काही असो, परंतु ते कृतीत आणायच्याऐवजी सगळेजण काय करतात, भजनच म्हणत बसतात मोठमोठ्याने. एकतरी ओवी अनुभवावी म्हटलेलं आहे ना, अर्थात जो सिनेमाची गाणी म्हणतो ना त्याच्यापेक्षा भजनं निश्चित चांगली. जो अजिबातच देवळात जात नाही ना, तो कुठच्याही देवळात गेला तरी चांगलं. काहीच वाचत नाही मी, गोष्टीची पुस्तकं वाचतोय, कादंबऱ्या वाचतोय, त्याच्यापेक्षा कुठचीही पोथी वाचा निश्चित चांगली. परंतु ज्यांना खरंच ईश्वराच्या प्राप्ती या जन्मात करून घ्यायचं आहे, तर त्यांनी शास्त्र समजून त्याप्रमाणे प्रयत्न केले तरच मनुष्य जन्मात काहीतरी कल्याण होईल. नंतर आरत्या, गणपतीच्या वेळेला वेड्यासारखा 4-4, 5-5, 10-10 आरत्या काय म्हणतात, काय अर्थ आहे त्याला? त्या दिवशी गणेश तत्व जर जास्त कार्यरत आहे तर गणपतीची एकच आरती म्हणा. किंवा लोकांची आरती अर्धा तास चालते शेजाऱ्यांची, आमची एक तास चालते, याचीच प्रौढी वाटते. आणि आरतीच्या वेळेला सुद्धा काय वेड्यासारखं चालतं, मोठमोठ्याने किंचाळत आरत्या म्हणणं. अरे आपल्यात सांगितलं काय, वैखरी वाणीतनं तुम्ही मध्यमेत चला, मध्यमातनं पश्यंतीत चला, पश्यंतीतनं परात चला, हे अध्यात्म झालं. कबीराने सांगून ठेवलंय, मुंगेच्या पायातल्या एका घोंगराचा आवाज सर ज्याला ऐकू येतो तर त्याला तुमची प्रार्थना नाही का ऐकायची. परंतु मोठमोठ्याने आरडाओरडा करणं म्हणजे भक्ती असं काहीतरी वेड्यासारखं वाटतं. तर अनेकात न एकात तुम्ही जे जे करता तर त्याच्याला नियम लक्षात ठेवा, तर तुम्ही प्रगती लवकर करू शकाल.
आता साधनेबद्दलचा उर्वरित भाग आपण समजून घेऊ. साधनेचं दुसरं मूलभूत तत्व आहे स्थूलातून सूक्ष्मात जाणं.
तुम्ही जे देवाची पूजा वगैरे करता, स्थूल मूर्तीची करता, फोटोची करता, आणि ईश्वरी तत्व तर सूक्ष्मतम आहे, सगळ्यात सूक्ष्म आहे. मग सूक्ष्मतम तत्व असताना तुम्ही आयुष्यभर त्या स्थूल मूर्तीची पूजा करून तिथपर्यंत कधी पोहोचणार? म्हणून काय केलं पाहिजे, स्थूल पूजेच्या ऐवजी मानस पूजा. शहराने देवळात जायच्या ऐवजी, शहराने तीर्थयात्रेला जायच्या ऐवजी मनाने जायचा प्रयत्न करा. म्हणजे सूक्ष्म तऱ्हेने साधना करायची सवय लागली तर एक ना एक दिवस तुम्ही सूक्ष्मतम तत्वापर्यंत निश्चित पोहोचू शकाल. आता तिसरं मूलभूत तत्व कुठचं आहे, तर पातळीप्रमाणे साधना. पातळी म्हणजे काय? अधिकार. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, अधिकार तैसा करू उपदेश. तुम्हाला पेलेल तेवढी साधना करायचा प्रयत्न करा, तरच प्रगती होईल. उगात पेलणार नाही ते करू नका. मग आता निर्णय पातळ्या काय असतात तर ते आपण समजून घेऊ. मोक्ष म्हणजे 100% असं धरलं, त्या सगळ्या ज्या निर्जय गोष्टी आहेत, दगड माती वगैरे, तर त्यांचा सुद्धा ईश्वरी तत्व आहे म्हणून शून्य तर काही आपल्याला म्हणता येत नाही, तर पाव टक्का अर्धा टक्का असं त्यांची पातळी झाली. ते वनस्पती जगत आहे त्यांची पातळी 1-2% आहे, नंतर प्राणी जगत आहे त्यांची पातळी आहे 3-4%, आणि सगळ्यात मोठा जो प्राणी आहे मनुष्य प्राणी कलियुगातला हल्लीच्या काळातला त्याचे पातळी 20%. म्हणजे त्याच्यात काय आहे, सत्वगुण 20%, रजगुण 30% आणि तमगुण 50%. आणि म्हणून काय होतं, रजतमगुण 80% असल्यामुळे अशा तऱ्हेचा जेव्हा धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम असतो तेव्हा फारच थोडे लोक येतात. आता तुमच्या परिसरातली मी 1-2 किलोमीटर परिसरातली लोकसंख्या किती असेल, काही लाख तर निश्चित असेल ना, पण अशा कार्यक्रमाला किती थोडे लोक येतात. का थोडे लोक येतात, तर बाकीचे सगळे रजतम प्रधान वृत्तीत आहेत. त्यांचं जीवन कसं असतं, मग मला सुख कसं मिळेल हाच त्यांच्या मनात विचार असतो. मग टी व्ही पहा, केबलचे कार्यक्रम पहा, खायला चांगल्या चांगल्या गोष्टी करून घ्या, सुट्टीत कुठेतरी गावाला जा, गप्पा गोष्टी करा, गोष्टीचे पुस्तकं वाचा, दिवाळी अंक वाचा, कथा कादंबऱ्या वाचा, हे सगळं त्यांचं जीवन. ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे, ईश्वर असं काहीतरी आहे हे त्यांना माहितीच नसतं. आता तुम्ही जे सगळे आलेले आहात, तर तुमच्यातले बहुतेक सगळेजण 30% पातळीचे तरी निश्चितच आहेत, म्हणून तुम्ही आलेत. मी आज संध्याकाळी कुठे फिरायला जायचं, टी व्हीचे कार्यक्रम पाहायचे, ह्याच्याऐवजी तुम्ही इकडे आलात, मग तुमच्या थोडी तरी ओढ निश्चितच आहे. परंतु तुम्ही करता काय, तर आयुष्यभर 30% पातळीलाच राहता. मग समजायला लागल्यापासून तशाच तऱ्हेने सगळे आपले धार्मिक सण उत्सव साजरे करणं, तशाच तऱ्हेने पूजा करायची, तशाच तऱ्हेने देवळात जायचं, तशाच तऱ्हेने तीर्थयात्रेला जायचं, तशाच तऱ्हेने पोथी वाचायचं, तेच करता. म्हणून अध्यात्मातल्या बालवाडीत तुम्ही आयुष्यभर राहता. आपल्याला पुढे जायचं आहे, आणखीन पुढे जायचं आहे हे माहितीच नसतं. परंतु आता तुम्हाला ते आज नियम काढलेले आहेत की स्थूलातून सूक्ष्मात जायचं आहे, अनेकातून एकात जायचं आहे, हे जर तुम्ही लक्षात ठेवलेत तर तुम्ही मग 30% नाही राहणार, 31%, 32% करत एक दिवस असा येईल की तुम्हाला पूजा करणं नको असं वाटेल, देवळात मुळीत जाऊ नये असं वाटेल, पोथीत काही अर्थ नाही, तीर्थयात्रेत काही अर्थ नाही असं वाटायला लागेल. आणि हे जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं तेव्हा तुमची पातळी जवळजवळ 40% इतकी आलेली असते. परंतु विषय माहिती नसला तर काय वाटतं की अरे मी एवढी 20-30 वर्ष देवाची पूजा केली आणि आता मला कंटाळा येतो आहे, आता मला वाटतं देवळात जाऊ नये, म्हणजे माझी अधोगती होते आहे का काय असं वाटायला लागतं. परंतु तसंही नसतं. म्हणजे एखाद्या इयत्त्याचा आपला अभ्यास झाला की आपल्याला त्या पुस्तकांचा कंटाळा येतो की नाही, तर तसंच आहे की तुमचा तो अभ्यास झाल्यानंतर मग तुम्हाला आता पुढे जायची ओढ लागलेली असते. मग अशा वेळेला देवळात जाणं, पोथी वाचणं, तीर्थयात्रेला जाणं हे सगळं बंद करायला काहीच हरकत नाही. आता तुम्ही एका नामाचे अधिकारी झालेले असता, तुम्ही नाम घेऊ शकता. आत्ता प्रयत्न करून बघा 30% असताना सारी जपाची एक माळ करणं किती कठीण आहे तुमच्या लक्षात येईल. 8-10 मणी जरी ओढले ना तरी मनात दुसरेच विचार येतील, मन भरकटत राहील. मग आता 40%वाला नाम घेऊ शकतो. मग नाम वाढवत जायचं आहे, मी कोणाशी बोलत नाही, कामात काही विचार नाही तेव्हा मी नाम घेतो आहे. हे तुमचं जमायला लागलं की जवळजवळ 42-43% इतके पातळी येते. पुढच्या टप्प्याला वर्तमानपत्र वाचताना, टी व्हीचे कार्यक्रम पाहताना नाम घ्यायचा प्रयत्न करा, जमेल. 1-2 वर्ष लागली तरी निश्चित जमेल. आणि ते जमलं की काय होतं, तुमची पातळी 43-44% झालेली असते. मग पुढे ऑफिसमधलं काही काम करताना ह्या वहीतलं त्या वहीत लिहून काढताय, हे करताना सुद्धा नाम तुमचं चालू राहू शकेल. 45-46% पातळी येते. पुढे कोणाशी बोलतानाही नामस्मरण होतं. म्हणजे तुम्हाला वाटेल की तर शक्य आहे, पण लक्षात घ्या की आपण सगळे अष्टावधानी आहोत. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात तर रस्त्याने चालताना धरून चला की कोणाशी तरी मी बोलताय. बोलण्याचं काम म्हणजे तुमचं बुद्धी काम करताय, तुमचं ओठ स्वरयंत्र वगैरे काम करताय, तुम्ही चाललाय मग तुमचे पाय काम करताय, तुम्ही डोळ्यांनी ट्रॅफिककडे पाहताय, कानाने ट्रॅफिकचा कुठे आवाज येतोय का, कुठे हॉर्न वगैरे वाजतोय का तर ते ऐकताय, कुठेतरी गाण्याचा वगैरे काहीतरी वास आला तर तो तुमच्या लक्षात येतो. म्हणजे आपण सर्व अष्टावधानी असतो. आणि म्हणूनच तुम्ही जरी कोणाशी बोलत असलात तरी तेव्हा तुमच्या मनाला काम नसतं. मन तर मोकळं आहे, तुम्ही मनाने नामस्मरण करू शकता. आत्ता मी तुमच्याशी बोलतोय तेव्हासुद्धा माझं नाम चालू आहे, अर्थात त्या नामस्मरणाचं स्वरूप निराळ असतं, तेव्हा ते शब्दातलं नामस्मरण नसतं. तर नामामुळे आनंदाची जी अनुभूती येत असते त्या आनंदाची अनुभूती घेता घेता आपण बोलू शकतो. तुम्ही टी व्ही पाहताय तर डोळ्याने पाहताय, बुद्धीने ती गोष्ट समजून घेताय, परंतु मन तर रिकाम आहे ना. लक्षात घ्या, मन आणि बुद्धी या फार निराळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला माहिती नसतं. पण असं टप्प्याटप्प्याने प्रयत्न केले की मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे सगळं जमत आहे. आणि मग बोलतानाही नामस्मरण चालू झालं की तुम्हाला लक्षात येईल की अरे आपलं झोपेतही नामस्मरण चालू आहे. मग फार मोठा टप्पा आयुष्यात गाठला असं होऊन जातं. एकदा कृष्णाला विचारलं होतं की तुला अर्जुन एवढा का आवडतो, दुर्योधनाने विचारलं तेव्हा कृष्णाने उत्तर काय दिलं, तो अर्जुन झोपलाय ना त्याच्या छातीला कान लावून पहा, कान लावून पाहिल्यावरती त्याला काय ऐकू आलं, कृष्ण 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 असे शब्द ऐकू आले. आपल्याला वाटतं की मागच्या युगातच ते शक्य होतं, हल्ली आम्हाला कसं जमणार. अरे आपल्या शेकडो हजारो साधकांना जमलंय, तुम्हाला का नाही जमणार. तुम्हीही प्रयत्न करा, तुम्हालाही निश्चितपणे जमेल. तर आता झोपेतलं नामस्मरण चालू झालं, 24 तास नामस्मरण चालू आहे म्हणजे काय होतं, तुम्ही ईश्वराची सारखी आठवण ठेवतोय तर ईश्वरसुद्धा सारखं तुमच्याकडे लक्ष ठेवतोय. आपण जे एकमेकांची आठवणी करतो त्याला अर्थ नसतो. आत्ता आपला कार्यक्रम इकडे चाललेला आहे आणि कोणतरी तुमच्या घरी पडलं आणि त्याने मोठ्याने हाक मारली, आई बाबा, तुम्हाला का हाक ऐकू येणार आहे का. आपण काही सर्वव्यापी नाही ना. आत्ता तुम्ही इकडे आहात, तुम्ही घरी नाही आहात, परंतु ईश्वर सर्वव्यापी आहे, त्याला लगेच ऐकू येते का. ते ईश्वर सर्वज्ञानी आहे म्हणून, आणि तो लगेच मदतही करू शकतो का, तर तो सर्व शक्तिमान आहे म्हणून. सर्वव्यापी, सर्वज्ञानी आणि सर्व शक्तिमान अशा ईश्वराचीच आपण सारखी आठवण ठेवली तर आपण कुठेही कधीही संकटात असलो तरी तो आपल्याला लगेच मदत करतो. आपण नाही एकमेकाला मदत करू शकत. एक दोन उदाहरणं सांगतो. आपले रायगड जिल्ह्यातल्या पनवेलजवळ खोपटन असं एक छोटस गाव आहे, तर तिकडे भगत नावाचे साधक आहेत. एकदा मुंबईला आले आणि दादरला, दादर पूर्व पश्चिम जाणारा जो पूल आहे त्याच्यावरती शिरायच्याऐवजी ते रेल्वेच्या पुलावरती शिरले. तिकीट चेकरने पकडलं त्यांना. आता पकडल्यानंतर ह्याने सांगितलं की आम्ही गावावरून आलो, आम्हाला माहिती नाही कुठच्या पुलावरती जायचं. तिकीट चेकर ऐकायलाच तयार नाही, त्याने 500 रुपये दंड सांगितला. ते म्हणाले आमच्याकडे 500 रुपये नाही आहेत, डॉक्टरने आम्हाला फोन करू दे, डॉक्टर पैशाची सोय करतील. तिकीट चेकर कसे असतात माहिती आहे तुम्हाला, होऊनही नाही करू देत. मग बिचारे करणार काय, आता देवाचं नाव घेत बसले. जमतेम 2-3 मिनिटं झाली असतील तर एक धोतर नेसलेले, पांढरा झब्बा घातलेले, काळी टोपी असलेले वृद्ध गृहस्थ काठी टेकत टेकत आले तिथे. आणि त्याने तिकीट चेकरला विचारलं, याने इकडे कशाला बसवलंय. तिकीट चेकरने सांगितलं की याने दंड भरलेलं नाही आहे म्हणून यांना बसवलं इथे. तिकीट चेकरला त्या वृद्धग्रस्ताने विचारलं किती दंड आहे, त्याने त्यांना 500 रुपये. तर त्या वृद्धग्रस्ताने खिशातनं थैली काढली, तिकीट चेकरच्या टेबलावरती ठेवली, त्याला सांगितलं हे घे 500 रुपये. त्याने बघितलं पैसे विषय आहेत ना, त्या वृद्धग्रस्थांना म्हटलं त्याने बर बर तुम्हाला द्यायला हरकत नाही. ते गेले आणि त्याने तोंड उघडून बघितलं तर खरंच भरपूर पैसे आहेत, 500 रुपये वगैरे वाटतायत. मग त्या आपल्या भगत साधक आहेत त्यांनाही सांगितलं तुम्हालाही द्यायला हरकत नाही. जमते मी 1-1.5 मिनिटाचा अवधी असेल त्या गृहस्थांना जायला सांगितलेलं आणि भक्तांना जायला सांगितलं. भगत बाहेरून पाहत आहेत त्या वृद्धग्रस्तांना आहेत कुठे, त्यांचा पत्ता घेऊया की त्यांना आपल्याला नंतर पैसे पाठवता येतील, आभार मानूया त्यांचे. दिसत आहेत कुठे ते, आमचे गुरु होते ते. सांगायचं म्हणजे आपण नुसतंच दामाजी पंतांना बादशाने पकडलं, तुरुंगात ठेवलं वगैरे कीर्तनातल्या गोष्टी ऐकतो, प्रवचनातल्या गोष्टी ऐकतो. आपल्याला वाटतं त्या काळात ते शक्य होतं. खळखळा होतीला मोहरा त्याचे मोदून पावती करा वगैरे विठुमार म्हणाला ना. अरे पण हल्ली पण तसंच घडतंय, परंतु तुमची तेवढी भक्ती असू दे, श्रद्धा असू दे, कुठच्याही संकटात देव लगेच मदत करतोय. 93 साली ते मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शिवसेना भवनच्या जवळ आपली एक साधक मुलगी उभी होती रस्ता क्रॉस करायला. तिला कोणीतरी सांगितलं अगं इकडे उभे राहू नको, इकडे बॉम्बस्फोट होणार आहे. पण ते पळत दुसऱ्या फुटपाथला गेले आणि इकडे बाउन्सफोट झालेत. कोणी सांगितलं त्याला? तुम्ही भक्त व्हा. लक्षात ठेवा, आपण माणसं, नातेवाईक, मित्र, कुटुंबीय एकमेकाला नाही मदत करू शकत, फक्त ईश्वर मदत करू शकतो. त्याचे भक्त व्हा आणि कुठचंही संकट असलं तर तुम्ही निभावून जाल.
दादा, हा 50% साधक आलेला आहे, त्याचं अखंड नामस्मरण होत आहे, त्याला आता क्षणभर कधी ना कधी आनंदाची अनुभूती येते. मग तो कोणाला तरी विचारतो की मला आनंदाची अनुभूती सातत्याने कशी येईल. मग कोणीतरी सांगतं की अरे सत्संगात जा, संत दर्शनाला जा. आता तिकडे गेल्यानंतर त्याच्या तेच लक्षात येतं की नामस्मरण करताना कधीतरी क्षणभरची आनंदाची अनुभूती येते, ती अनुभूती सत्संगात असेपर्यंत, संत सहवासात असेपर्यंत सातत्याने येते आहे. मग त्याला सत्संगाची ओढ लागते. आत्ता जर तुम्ही सत्संगात जायचा प्रयत्न केलात ना, खूप कठीण जाईल तुम्हाला. एकतर तुम्हाला सूक्ष्मातल्या आनंदाची अनुभूती कळणार नाही, 35-30% आहे, 50% ते कळायला लागतं. म्हणून मग कंटाळा करता, तुम्ही जाणार नाही. आणि दुसरंही आहे, एक अहंभाव पण असतो ना, की सत्संगात काय मारे शिकवणार, ते जे शिकवतात त्या पुस्तकांचा अभ्यास मी पण करेन. पण लक्षात येत नाही, सत्संगात जे शिकवलं जातं त्याला विशेष महत्त्व नसतं. सत्संगाचं महत्त्व कशात असतं? तर तुमची जी पातळी आहे त्याच्यापेक्षा जास्त पातळीचे साधक तिथे असतात. तुम्ही जर 33% तर सत्संगात कोणी 40%वाले आले असतात, कोणी 50%, कोणी 55% पातळीचे. आणि मग त्यांच्याकडनं जे सत्वगुण बाहेर पडत असतात, प्रक्षेपित होत असतात, त्याचा तुम्हाला फायदा होतो आणि तुमच्यातले रजतम गुण आपोआप कमी कमी व्हायला लागतात. हा जो शब्दातीत फायदा आहे सत्संगाचा, तो खरा आहे. शब्दाला अध्यात्मात तसं महत्त्वच नाही आहे, फक्त 2% महत्त्व आहे शब्दात जे समजून घेतो त्याला. 98% हा सगळा शब्दातीत प्रकार आहे साधनेचा.
परंतु सत्संगाचं महत्त्व फार निराळे लक्षात ठेवा. एकदा असंच वसिष्ठ आणि विश्वामित्र ऋषी यांचा झगडा झाला. जास्त श्रेष्ठ काय, तपश्चर्या का सत्संग? विश्वामित्र ऋषीने सांगितलं की तपश्चर्या श्रेष्ठ. वसिष्ठ ऋषी म्हणाले सत्संग श्रेष्ठ. मग आता निर्णय कोणी लावायचा? मग ते देवांकडे गेले. मग ह्या देवाने सांगितलं त्या देवाकडे जा, त्याने सांगितलं त्या देवाकडे जा. शेवटच्या देवाने सांगितलं की तुम्ही शेषनागाला विचारा, तो सांगेल. कारण काय, तुम्ही हे पृथ्वीवरचे जे माणसं आहेत त्यांच्या संदर्भात हा प्रश्न विचारलाय ना, शेषनागाने पृथ्वीचा भार त्याच्या डोक्यावरती वाहिलेला आहे, तर तो उत्तर देईल. मग दोघे जण शेषनागाकडे आले, विचारला प्रश्न. शेषनागाने सांगितलं हा जो पृथ्वीचा भार माझ्या डोक्यावरती आहे ना, तो जरा हलका करा. तुम्ही हलका केलात तर मला प्रश्नाचा विचार करता येईल आणि उत्तर देता येईल. मग विश्वामित्र ऋषीने काय सांगितलं? त्याने सांगितलं माझ्या 10,000 वर्षाचं तपश्चर्याचं फळ मी अर्पण करतो, पृथ्वीने भार हलका करावा. पृथ्वी अजिबात नाही हलली, 1 मिलीमीटरसुद्धा नाही हलली. नंतर वसिष्ठ ऋषी आले, त्याने सांगितलं 1/2 घटक्याचं म्हणजे 12 मिनिटाच्या सत्संगाचं फळ मी अर्पण करतो, पृथ्वीने भार हलका करावा. पृथ्वी लगेच वर उचलली गेली. म्हणजे 10,000 वर्षाच्या तपश्चर्येपेक्षा 12 मिनिटाचा सत्संग महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. एवढ्या गोष्टी तर सांगितलेल्या आहेत आपल्याकडे, पण आपण वाचत पण नाही. वाचल्या तर काय करतोय, लक्षात ठेवत नाही, लक्षात ठेवल्या तर कृतीत नाही आणत. तर सत्संगाचं महत्त्व बुद्धीने समजून घ्या काय येते. शब्दात सांगता येते, तुम्ही वाचू शकता, पुस्तकात आहेतच सगळे, केवढे ग्रंथ आहेत, ज्ञानेश्वरी, दादबोधवेद, उपनिषद, आपल्याला कळत नाही ते सोडा, पुस्तकं तर आहेत ना. तर एक भावार्थ समजावून सांगण्याचं काम सत्संगातनं केलं जातं आणि अध्यात्मात भावार्थ फार महत्त्वाचा आहे.
दादा जर सत्संगात जायला लागतो तर त्याच्या लक्षात काय येतं की अरे मला जर सत्संगात आल्यावरती आनंद मिळतोय, त्याच्यापेक्षा खूप जास्त आनंद हे जे मंडळी सत्संग चांगला व्हावा म्हणून प्रयत्न करतात, मग सत्संग चालवायच्या आधीच येतात, तिकडचा केअर काढतात, तिकडे सतरंजा घालतात, किंवा आजूबाजूच्या परिसरात जाऊन सगळ्यांना सांगतात की अहो सत्संग आहे तुम्ही या, तर ते माझ्यापेक्षा खूप जास्त आनंदाची अनुभूती घेत आहेत. मग तोही सत्सेवेला लागतो. आता आजचंच उदाहरण घ्या, आजचा कार्यक्रम चांगला व्हावा म्हणून काही जण 2-2, 3-3 आठवडे पण रजा घेतलेली आहे, घरोघर जाऊन सांगितलेलं आहे की अशा अशा कार्यक्रमाला या. काही जणांनी ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत रात्र रात्र जागून, आता हे सगळी उभारणी करायला काही जणांनी सकाळी 7-8 वाजला सुरुवात केली, भरून हात दिवसभर काम केलंय, त्यांना तुम्हाला जो आनंद मिळतोय त्याच्यापेक्षा खूप जास्त आनंदाची अनुभूती होते. का? तर तुम्ही काहीतरी घ्यायला आलेले आहात. आणि अध्यात्म हा घ्यायचा विषय नाही आहे, अध्यात्म हा सगळा अर्पण करायचा विषय लक्षात ठेवा. आत्ता तर एक छोटं उदाहरण घेऊया. आजच्या त्याला निव्वळ 1 रुपयाचं जरी तिकीट लावलं असतं ना, तर फारच थोडे लोक आले असते. अर्पण करायची वृत्तीच नसते, मला काय मिळेल ही सगळ्यांची आपली वृत्ती असते. तर अध्यात्मात तन मन धन सगळं आपल्याला द्यायचं असतं.
आपल्याकडे जे आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे तर बुद्धी अर्पण करा, पैसा आहे तर पैसे अर्पण करा, एखादी कला असली तर कला अर्पण करा. आमच्या इंदूरला एक गायक आहे, आमच्या गुरुंचा शिष्य आहे, अतिशय सुंदर आवाज. जर त्याने सिनेमातली वगैरे गाणी गायली असती ना, तर भारतभर येवाना त्याचं नाव झालं असतं. परंतु त्याने तरुण वयातच निश्चय काय केला की माझी जी संगीत कला आहे ते मी फक्त ईश्वर प्राप्तीसाठीच वापरणार, मी भक्तिगीतं वगैरे बाकी काही नाही म्हणणार. म्हणजे घरची श्रीमंती नाही आहे, टेलिफोन खात्यात एक छोटीशी नोकरी करतो, काय पगार असणार, बायको आहेत, मुलं आहेत, लहानशा एका खोलीत राहतोय तो. परंतु कितीतरी त्याला लोकांनी सांगितलं, अरे तू ह्याचं रेकॉर्डिंग करूया, कॅसेट्स कितीतरी विकल्या जातील, तरी नाही, माझा आवाज आहे तो फक्त ईश्वर सेवेसाठी आहे, मी जे तुमच्याकडे ते अर्पण करायचं. आज तर ठीक आहे तुम्हाला माहिती नाही, परंतु ह्याच्या पुढे तरी लक्षात ठेवा की कुठे कधी गेलात तर हा अर्पणाचा विषय लक्षात ठेवा. तन मन धन सगळं जेव्हा तुम्ही अर्पण करता तेव्हा तुमच्याकडे उरत काय? काही उरत नाही ना, काही उरत नाही. कसं? काहीतरी उरतं, तुमचा आत्मा तरी उरतो ना. आणि त्या आत्म्याचाच गुणधर्म आहे सच्चित आनंद.
मी ज्या आनंद प्राप्तीसाठी हा साधक धडपड धडपड करतोय ईश्वर प्राप्तीच्या धडपडीसाठी, तर आता त्याला सत्संगात गेल्यानंतर ती अनुभूती खूप जास्त यायला लागते. सत्सेवा करतोय तो आता, आणि सत्सेवेला लागल्यानंतर मध्ये ईश्वर तत्व आहे, गुरुतत्व आहे, सर्व व्यापी. त्या तत्वाच्या लक्षात येतं की माझ्या प्राप्तीसाठी कोणीतरी मन अर्पण केलंय म्हणजे अखंड नामस्मरण करतोय, कोणीतरी तन अर्पण केलंय म्हणजे शरीराने सेवा करतोय, आणि कोणीतरी धनही अर्पण केलंय. आणि एकदा का हे झालं की मग कुठचे तरी संत त्याच्या जीवनात येतात आणि त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात. असे काही गुरु मिळत नाहीत काही तुमच्याकडनं त्याग झाल्याशिवाय. तुम्ही जर मायेत असलात तर गुरु कशाला तुमच्या जीवनात येतील? मग गुरुप्राप्ती व्हायलाच तुमची पातळी जवळजवळ 55% इतकी असायला लागते.
जेव्हा मी अध्यात्मात आलो आणि मला कळलं साधनेचं महत्त्व, संतांनी काय सांगितलं, नाम घ्या, मी लगेच नामस्मरणाला सुरुवात केली. 5-6 महिन्यात अखंड नाम व्हायला लागलं. संतांना विचारलं आता काय करू, दिले तुमचं नाम चालू आहे ना, तर आता शहराने सेवा करा, लगेच शहराने सेवा करायला लागलो. ज्या ज्या संतांकडे गेलो तिथे केरकाळ, सतरंजगाल, कब्बा शादू वगैरे वगैरे. नंतर 3-4 महिन्यातच गुरूंची प्राप्ती झाली. मग आश्रमात कुठेतरी काटेरी झुडपं तिथी काढा, दगड इकडचे तिकडे नेऊन ठेवा, संडास बाथरूम साफ करा, भाज्या चेरा वगैरे कामं करत राहिलो. मी शरीर अर्पण केलं, नामस्मरण होतं तर मी मन अर्पण केलंच होतं, आणि हे दोन्ही केलं तरी धन नव्हतं अर्पण केलेलं. म्हणून एक दिवस गुरुने काय म्हटलं, जवळजवळ 1.5 वर्ष झालं होतं गुरुप्राप्ती होऊन, तर गुरुने म्हटलं की डॉक्टर तुम्ही मन अर्पण केलं आहे, तन अर्पण केलं आहे, पण धनाचं काय? तोपर्यंत काय व्हायचं, मी 40-50% भाग अर्पण करत होतो, 100% नव्हतो करत. गुरुने हे म्हटल्यावरती लक्षात आलं की अरे तेही आपण अर्पण केलं पाहिजे. आणि मग माझं एक छोटंसं क्लिनिक मुंबईला होतं, ते मी गुरुंना अर्पण करून टाकलं आणि विचारलं आता काय करू. मग गुरुने काय सांगितलं, डॉक्टर तुम्ही तुमचं तन मन धन आम्हाला अर्पण केलं आहे, आम्ही तुम्हाला ज्ञान भक्ती आणि वैराग्य दिलं. माझा अध्यात्मातला सगळा प्रवास फक्त 1.5 वर्षाचा आहे, आणि तुम्ही किती वर्ष किती प्रयत्न करतायत. तसं म्हटलं तर प्रयत्न करतच नाहीत, म्हणून तुमचं कसं होतं, कुठेतरी देवळात जाता तुम्ही लांब लाईनीत उभे राहता, आषाढी कार्तिकला पंढरपूरला जातात ना, 1-1, 2-2, 5-5 किलोमीटरची रांग असते. आमच्या मुंबईला प्रभादेवीला सिद्धिविनायकाचं देऊळ आहे, तिकडे सुद्धा संकष्टी वगैरे असली, चतुर्थी असली की 1-1, 2-2 किलोमीटरची वेड्यासारखी लाईन लावतात. अरे लाईनीत उभारून काय देव मिळतो का? तुम्ही काय करता संतांकडे जाताना, देवळात जाताना? काहीतरी पेढ्याची पुडी वगैरे, नारळ, हार किंवा फुलं आणि थोडेफार पैसे, हे सगळं घेऊन जाता. आता देवाला काही तुमचे पैसे हवेत का? संतांना काही तुमचे पेढे खायचे आहेत का, पैसे हवेत का? ते हार घेऊन काय करणार आहेत? नारळ घेऊन काय करणार आहेत संत? त्यांना ते हवं असतं ते कोणी आणत नाही. संतांना काय हवं असतं? ईश्वराला काय हवं आहे? तुमचं नामस्मरण करणारं मन हवं आहे. ते तुम्ही करतच नाही. लाईनमध्ये उभे असले तरी गप्पा मारताय दुसऱ्या. आणि मग म्हणून काय होतं? करता करता तुमचा नंबर आला की तिकडे देवळातले पुजारी असतील किंवा संतांचे जे शिष्य असतात, तुम्ही पायावरती डोकं ठेवलं रे ठेवलं की तुम्हाला सांगतात पुढे वा. कारण काय, बरीच माणसं आहेत ना, पाठी माणसं आहेत, तर लगेच तुम्हाला हक्कलं जातं तिकडनं. परंतु तुम्ही जर नामस्मरण करणारे असला तर खरं म्हटलं तर तुम्हाला कुठे जायचीच आवश्यकता उरत नाही. संत देव तुम्हाला घर बसल्या अनुभूती आणून देतील. समजा तुम्ही एखाद्या संतांच्या दर्शनाला गेला, कुठेतरी लाईनमध्ये फार दूर उभे आहात, तरी संत त्यांना तर सर्वज्ञता असतेच, कुठेही असला तरी कोणाला तरी सांगतील अरे तो उभा आहे ना, त्याला बोलव इकडे. किंवा तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला अनुभूती देतील. परंतु नामस्मरण सतत करणारं तुमचं मन पाहिजे, तरच हे होणार आहे, नाहीतर काही शक्य नाही. म्हणून संतांना जे अपेक्षित आहे, जे हवं आहे ते घेऊन जात चला, तर जीवनाचं काहीतरी सार्थक होईल. पातळीप्रमाणे साधना हा आपला विषय चाललाय. तर आता आपण 55% आलोय गुरुप्राप्ती. आपण गुरुकृपायोगाप्रमाणे गुरुप्राप्ती कशी करून घ्यायची, तर गुरुप्राप्तीपर्यंत आलो. आता गुरुकृपेचा ओघ सातत्याने आपल्याकडे यायला पाहिजे ना, त्याच्यासाठी काय करायचं? मोक्ष तर 100% आलाय. तर आता हा जो शिष्य आहे, तर त्याचा आता गुरूंवरती विश्वास नाही, तर आता श्रद्धेत त्याचं रूपांतर झालेलं आहे. थोडंफार भावात पण रूपांतर झालेलं आहे. विश्वास असतो तो फक्त बुद्धीच्या पातळीत असतो. आता शब्दांच्या पलीकडे गेलेला शिष्य आहे ना, श्रद्धा भाव याची आता तो अनुभूती घेतोय. तुमच्या सगळ्यांचा विश्वास कशावरती आहे? तर तुमच्या बँकेतल्या अकाउंटवरती. आणि साहजिकच आहे, लहानपणापासून तुम्हाला सांगण्यात काय येतं की अरे बाबा, खरं जर संकट आलं ना, तर तुझे बहीण भाऊ नाते कोणी तुला मदत नाही करणार. मित्रांचा वगैरे काही उपयोग नसतो, तुझे पैसे हेच तुला उपयोगी पडतील. हे संस्कार सारखे आपल्या मनावरती झाल्यामुळे आपल्याला वाटायला लागतं की पैसे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पैसे सोडता येत नाहीत आपल्याला. तसं पाहिलं तर तन मन धनात ना, धनाचा त्याग करणं सगळ्यात सोपं आहे. आपण एका कागदावरती लिहून देऊ शकतो ना की माझे सगळे इस्टेट, सगळे पैसे मी अर्पण केले. आपल्या मनाच्या बाबतीत आपल्याला करता येईल का? मी मन अर्पण केलं. किती कठीण आहे नामस्मरण करायला, किती आपल्याला वर्ष प्रयत्न करावे लागतात. शहराने सेवा करणं सुद्धा किती कठीण आहे. धनाचं तसं नाही, परंतु आपल्याला सगळ्यात तेच कठीण वाटतं. तर आता हा जो शिष्य आहे, तर त्याचा त्या बँकेच्या अकाउंटपेक्षा गुरूंवरती त्याची जास्त श्रद्धा निर्माण झालेली आहे. आणि मग तो हळूहळू धनाचाही त्याग करायला लागतो. धनाचा त्याग 20%, 30% वगैरे करायला लागला की मग त्याची पातळी 60% येते. मग ईश्वर प्राप्तीची ओढ 60%, मायेतली ओढ 40%. हे तन मन धनाच्या त्यागाच्या बाबतीत आहे. कसं बघा, तुम्ही सर्कस पाहिली असेल. सर्कसमध्ये धुल्यावरच्या मुली असतात, दुसऱ्या बाजूला एक उलटा टांगलेला मनुष्य असतो. तर त्या धुल्यावरची मुलगी काय करते, तिच्या बाजूला जी काठी आहे तिला त्याने धरून ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूला जो उलटा टांगलेला मनुष्य आहे, तर होतं कसं, जोपर्यंत ही मुलगी काठी सोडत नाही तोपर्यंत उलटा टांगलेला मनुष्य तिला नाही धरू शकत. तोपर्यंत ती नुसतीच आपली धुल्यावरती इकडे तिकडे जाते, झोके घेते. ज्या क्षणी ती तिची काठी सोडते, त्या क्षणी तो धुल्यावरचा मनुष्य तिला पकडतोय. अगदी तसंच आहे, तुम्ही जोपर्यंत तुमच्या तन मन धनाला पकडून ठेवलेला आहे, तोपर्यंत ईश्वराला तुम्हाला नाही पकडतात. ते सोडून द्या की ईश्वर तुम्हाला झेलणारच आहे. टप्प्याटप्प्याने चला. आपली श्रद्धा नसते, भाव नसतो, घाबरून जातो. आपल्या त्रिशंकूसारखी अवस्था झाली तर काय, व्यवहारातलं पण सोडलं आपण आणि देव नसला तर काय, मध्ये अडकून पडून ना.
मग हा जो शिष्य आहे त्याकडे तन बंधन काहीच नाही उरलं की मग तिथे अजूनही मोक्ष नाही आहे, तिथे गुरूंच्या कृपेचा हो जास्त प्रमाणात यायला लागतो. मग काय होतं त्याच्या एक लक्षात येतं की गुरु संत किंवा अवतार काय करतायत, तर ते समाजात जाऊन समाज साधनेकडे कसा वळेल, धर्माची स्थापना समाजात परत परत कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करतायत. मग हा जो शिष्य आहे ज्याने तन मन धनाचा त्याग केलाय तो त्या कार्याला वाहून घ्यायला लागतो. तसं झालं की मग खऱ्या अर्थाने गुरुंना वाटतं की हा माझा आहे. मी एखादा कार्यक्रम असला, कोणी साफसफाई करताय, कोणी सजावट करताय, कोणी स्वयंपाक करताय, तुम्ही समजा सजावट करताय आणि कोणीतरी येऊन तुम्हाला मदत करायला लागलं तर तुम्हाला काय वाटतं की हा माझा आहे, मला मदत करतो. तसंच संतांना वाटतं, गुरूंना वाटतं, अवतारांना वाटतं जेव्हा तुम्ही त्यांच्या कार्यात धर्मप्रसाराच्या कार्यात भाग घेता आणि तेव्हा जी गुरुप्राप्ती झालेली असते, गुरुकृपा असते, तर ती गुरुकृपा पूर्ण असते, तिचा ओघ सातत्याने तुमच्याकडे येत राहतो आणि तिथेच तुम्ही मोक्षाला पण पोचलेले असता. तोपर्यंत नाही, जरा जरी तुम्ही मायेत आलात तरी तो कृपेचा प्रवाह खंडित होऊन जातो, पण तेव्हा तशी इच्छा पण होत नाही. कारण का मायेत काय आपल्याला सुख मिळणार, त्याच्यापेक्षा तो आनंद हजारो कोट्यावधी पटीने जास्त आहे हे आपण स्वतः अनुभवलेलं असतं. बरेच जण म्हणतात ना, साईबाबा माझे गुरु, अक्कलकोट स्वामी माझे गुरु, गजानन महाराज माझे गुरु, तर त्याने स्वतःचाच विचार केला पाहिजे की मी तन मन धनाचा किती त्याग केलाय, मी मनाने एवढे तास 7-8 तास नामस्मरण करतोय का, माझ्या दिवसाला जास्तीत जास्त वेळ नामस्मरण होत आहे का, मी शहराने कुठेतरी जाऊन सेवा करतोय का, मी धनाचा 10-20-30% तरी त्याग केलाय का, नाहीतर मग ते गुरुत्व कशाला तुमच्या जीवनात येईल. मग ते फक्त भावनिक मानसिक पातळीची समजूत असते की साईबाबा माझे गुरु. साईबाबा गुरु म्हणून तुम्हाला मार्गदर्शन कधी करू शकतील, तुमची जर एकलव्या इतके पातळी असली तर. एकलव्याने द्रोणाचार्यांचा नुसता पुतळा केला होता आणि त्याला आत्म मार्गदर्शन व्हायचं, त्याला द्रोणाचार्य आतून शिकवायचे, तर तितकी मी 60% जर तुमची पातळी असली तर साईबाबा तुम्हाला जे मार्गदर्शन करतायत ते निश्चित समजेल, नाही तर कळणार नाही. म्हणजे गुरु माला आहेत अशा भ्रमात हे राहायचं नाही आहे. काही ठिकाणी कॅसेटवरती गुरुमंत्र दिला जातो, काही ठिकाणी मंदिराचे पुजारी सांगतात की महाराज गुरुमंत्र देतात असं समजा आणि गुरुमंत्राचा स्वीकार करा. एका ठिकाणी तर समाधीवरतीच तुम्हाला तो गुरुमंत्र पाहिजे तो लिहून अर्पण करा आणि प्रार्थना करा की मला हा गुरुमंत्र द्या शिव आणि मग तो गुरुमंत्र समजा, तर समजणं वगैरे नसतं अध्यात्मात. एखाद्या मुलाने नुसतंच समजलं की ही मुलगी माझी प्रेयसी आहे ते त्याला काही अर्थ आहे का, तिने पण म्हटलं पाहिजे ना. तसंच अध्यात्मात आहे, नुसतं शिष्याने समजून उपयोगी नाही की हे माझे गुरु, त्याच्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचं काय आहे, गुरुने म्हटलं पाहिजे की हा माझा शिष्य आहे. आपण पातळीप्रमाणे साधना हा विषय समजून घेतला. आता पुढचं जे मूलतत्व आहे तर ते कुठचं आहे, तर वर्णाप्रमाणे साधना. वर्णाप्रमाणे साधना म्हणजे काय, जातीप्रमाणे नाही, लक्षात घ्या. चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्यम गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्म ह्याच्यावरती वर्ण आधारित आहेत. गुण म्हणजे त्रिगुण, सत्वरज आणि तम. एखाद्या सात्विकता खूप जास्त आहे म्हणजे त्याची जात कुठचीही असो तरी सुद्धा तो मग ब्राह्मण वर्णाचा झाला. एखादा व्यापार करतोय मग त्याची जात कुठची असो तो वैश्य वर्णाचा झाला. तर हे जे वर्ण आहेत ते नुसते बुद्धीच्या पातळीने विचार करतात, त्यांना काय वाटतं की या वर्णांमुळे आपल्या हिंदू समाजाचे 4 तुकडे झाले आहेत, आपण एक जीव असे कधीच नसतो, तर त्यांना अध्यात्म हे काय कळलेलंच नसतं. हे जे 4 वर्ण आहेत हे काय आहेत, तर ईश्वर प्राप्तीचे 4 मार्ग आहेत. ज्याच्याकडे बुद्धी नाही आहे, ज्याच्याकडे समाजासाठी प्राण अर्पण करायची क्षमता नाही आहे, भीतो येतो, ज्याच्याकडे पैसे नाही आहेत तेही अर्पण करू शकत नाही आहेत, मग त्याला काही ईश्वर प्राप्तीचा अधिकार नाही आहे ना. ईश्वर म्हणतो अरे तुझ्याकडे शरीर तरी आहे ना, तर ते मला अर्पण कर. ही झाली शूद्र वर्णाची साधना. मागे आम्ही खांडव्याला श्री धुनीवाले दादांच्या आश्रमात गेलो होतो, तिथे एक 80-85 वर्षाची वृद्ध स्त्री आश्रम झाडत होती, बसून झाडत होती, आता तिला उभं राहायची पण क्षमता नव्हती. तर तिची जी गोष्ट होती ती अशी होती, वयाच्या 5-6 वर्षी तिचं लग्न झालं होतं, 7-8 वर्षी ती विधवा झाली, नवरा मेला तिचा,
निरक्षर घरचे अत्यंत गरिबी म्हणून मग तिला आश्रमात आणून सोडलं होतं. तर आता ती बिचारी मुलगी काय करणार, तिने आयुष्यभर काय केलं, तर आश्रमाची जी शेती होते ते शेतात काम कर, नंतर साफसफाई कर, कपडे धु, भांडी घास, स्वयंपाक कर, तिला जे करता येईल ते करत गेली आणि तिलासुद्धा ईश्वराची प्राप्ती झाली. म्हणजे आपल्याकडे काहीच नाही असं नसतंच कधी, आपल्याकडे शरीर तर आहे ना, तर ते आपण केलं शूद्रवर्णाप्रमाणे, म्हणजे त्यात हिणकस वगैरे असं काही नाही लक्षात घ्या. जे आहे तो साधना मार्ग आहे. ईश्वर असं म्हणणार नाही की तुमच्याकडे नाही ते तुम्ही मला अर्पण करा, तुमच्याकडे शरीर आहे ना तर ते अर्पण करा. आता वैश्यवर्ण त्याची साधना काय असते, तुकाराम महाराजांनी काय सांगितलंय, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचार व्यस करे. आम्ही लाचलुचपत करू, भ्रष्टाचार करू आणि पैसे मिळवून त्यातले थोडेफार आम्ही आध्यात्मिक धार्मिक संस्थांना देवळांना वगैरे देऊ, हे देवाला मंजूर नाही आहे. पापाचा पैसा देवाला नको आहे. कुठच्याही धार्मिक आध्यात्मिक संस्थेला पैसा कधीही कमी पडत नाही हे लक्षात ठेवा. ईश्वराचं काम आम्ही करतो, ईश्वर आम्हाला कधीही काहीही कमी पडू देत नाही. मग त्याने योग्य मार्गानेच पैसा कमावला पाहिजे. काही जणांना असं वाटेल की अरे हल्लीचं कलियुग आहे, लाचलुचपत भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसे मिळतील कसे, तर त्यांचा तो भ्रम आहे. त्यांना जो पैसा मिळतो तो काही लाचलुचपतीने मिळत नाही आहे, त्यांचे पूर्वपुण्य असते म्हणून मिळालेला असतो. आणि आपले शेकडो साधक असे आहेत की नीतिमत्तेने व्यवहार करतायत, धंदा करतायत, फॅक्टऱ्या चालवतायत आणि त्यांचाही धंदा तसाच चाललेला आहे, उलटा पहिल्यापेक्षा जास्त चांगलेला आहे. म्हणजे लाचलुचपत करायला लागते धंद्यात, हा जो वैश्यवर्ण्यांचा जो समज आहे तो फार चुकीचा आहे लक्षात घ्या. आता जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचारे व्यस करे. परंतु बहुतेक वैश्यवर्ण्यांचा गैरसमज काय असतं की कुठच्याही धार्मिक कार्यक्रमाला आम्ही 2-4 हजार रुपये 2-4 लाख रुपये दिले ना की आमची साधना झाली. फार चूक आहे. अरे तुमच्याकडे पैसे आहेत तर त्याच्याबरोबर तुमच्याकडे शरीर पण आहे ना, तर शरीराने सुद्धा सेवा केली पाहिजे. नंतर आला क्षात्रधर्म, समाजाच्या रक्षणासाठी प्रसंगी प्राणही अर्पण करणं, एवढंच नाही पैसे असले तर तेही अर्पण करणं, आणि शरीर तर आहेच तर शरीराने सुद्धा सेवा करणं. आणि ब्राह्मण वर्णाची साधना काय, तर बुद्धी सात्विक आहे ना, तर धर्मशास्त्राचा अभ्यास कर, समाजात जाऊन अध्यात्माचं महत्त्व सांग, साधना कुठची करायची ते सांग. पण तेवढंच नाही, प्रसंगी समाजाच्या रक्षणासाठी प्राणही अर्पण करता आले पाहिजे, धन असलं तर धनही अर्पण करता आलं पाहिजे, आणि शरीर तर आहेच तर शरीराने सुद्धा सेवा केली पाहिजे. तसं म्हटलं तर आपण मायेत जे जगतो ते जगणं चालू असताना चारही वर्णाप्रमाणे दररोज काही ना काही करतच असतो. म्हणजे आपण काय करतो, तर बुद्धीने आपण ते ऑफिसमधलं वगैरे काम करतो, तर तिथे मायेतलं आपलं ब्राह्मण वर्णाचं काम झालं. नंतर कोणी आपला अपमान वगैरे केला तर आपण भांडायला लागतो, तर ते आपलं मायेतलं क्षत्रिय वर्णाचं रूप झालं. नंतर आपण नोकरी कामधंदा करतो पैसे कमवायला, तर ते आपलं मायेतलं वैश्यवर्णातलं रूप झालं. आणि आपण घरची साफसफाई करतो, आंघोळ वगैरे करतो, शरीराची साफसफाई करतो, म्हणजे ते आपलं मायेतलं शूद्रवर्णाचं रूप झालं. म्हणजे चारही वर्णात ना आपण जिथे दररोज प्रवास करतोय, तर तिथे चारही वर्णाप्रमाणे आपण जर साधना केली तर आपली प्रगती खूप लवकर होते. पूर्णावतार कृष्णाने सुद्धा ते केलेलं आहे की नाही, राजसूय यज्ञाच्या वेळेला त्यांनी उष्ट्या पत्रावळी उचलल्यात, शूद्रवर्णाप्रमाणे करून दाखवलंय. नंतर त्याला जे जे मिळायचं तर ते सर्व तो वाटून टाकायचा. स्वतः कधी राजा झाला नाही, इतरांनाच राजपद देऊन टाकली. नंतर क्षत्रिय वर्णाप्रमाणे त्याने कंस काय, कालिया काय, चाणूर काय, कितीतरी दुर्जनांचा नाश केलाय. आणि ब्राह्मण वर्णाप्रमाणे केलाय, मग त्याने आपल्याला गीता सांगितली. म्हणजे जेथे पूर्णावतार कृष्ण चारी वर्णाप्रमाणे करून दाखवतोय, तर आपण क्षुद्र माणसं आपण तर निश्चितच केलं पाहिजे. तर आता ही झाली वर्णाप्रमाणे साधना. आता आश्रमाप्रमाणे साधना. आपण बहुतेक गृहस्थाश्रमी आहोत. पूर्वी कधी नव्हती तेवढी आपली इतर आश्रमियांबद्दलची जबाबदारी वाढली आहे. पूर्वी काय व्हायचं, राजे महाराजे हे ब्रह्मचर्य आश्रमात राहून कोणी धर्मग्रंथांचं अध्ययन करतायत तर त्यांची सोय पाहणं, वानप्रस्थाश्रमात असेल त्यांची सोय करणं, संन्यास्यांची सोय करणं असं सर्व करायचंय. परंतु हल्लीचे राज्यकर्ते कसे आहेत तुम्ही सर्व पाहता. त्याच्यामुळे आपल्यावरती इतर 3 आश्रमवासियांची जबाबदारी पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. मी तुमच्या बदला काही देवळं असली, आश्रम असले, तर त्यांची जबाबदारी तुमच्यावरती आहे, लक्षात घ्या. नंतर आलं काळाप्रमाणे साधना. काळ म्हणजे आपण युगाच्या भाषेत मोजतो. फार मागे सत्ययुग होतो तेव्हा माणसं अतिशय सात्विक होती, बहुतेक सोहमभावात असायचे, किंवा बुद्धी अतिशय प्रगल्भ सात्विक असल्यामुळे वेद उपनिषदांचं अध्ययन करणं त्यांना सुलभ जायचं. काळ बदलला, त्रेतायुग आलं, ते काही जमेना ज्ञानयोगाप्रमाणे साधना. मग ध्यानयोग, नंतर द्वापार योग आलं, ध्यानाला महिनोन महिने बसणं तेही जमेना. मग कर्मकांड सांगितलं, यज्ञयागादी. आता कलियुग आलं, आपल्याला यज्ञयागही पेलत नाही आहेत. काही काही यज्ञांना लाखो रुपये लागतात ते आपल्याकडे नाहीत, तसे अधिकारी पुरोहित लागतात तेही नाही आहेत, किंवा यज्ञात आहुती द्यायच्या ज्या वनस्पती लागतात त्याही हल्ले सगळ्या उपलब्ध नाही आहेत, किंवा आपल्याला ओळखता येत नाही आहेत. मग अशा वेळेला काय करायचं? तर ईश्वराने आपली सोय केलेली आहे. काय सांगितलं आहे? यज्ञानाम जपयज्ञस्मी. अरे जपयज्ञ तरी कर. परंतु जपयज्ञ करायला म्हणजे अखंड नामस्मरण व्हायला लायक कसं व्हायचं? तानेकातनं एकात द्यायचं, स्थूलात्म सूक्ष्मात द्यायचं, तर ते तुम्हाला ते शक्य होईल. आता हे जे काळाप्रमाणे साधन आहे, तर काळाप्रमाणे म्हणजे काय, काळ म्हणजे काय, तर युगाच्या संदर्भातच ह्याचा विचार करता येतो. कारण काय, काळ अनंत आहे ना. परंतु नुसतीच हे सत्ययुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग अशी नाही आहेत. प्रत्येक युगात 4 युगांचं एक छोटंसं चक्र असतं. त्यातल्या एका छोट्याशा युगात परत 4 युगांचं एक छोटंसं चक्र असतं. म्हणजे असं करता 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 हल्लीचा काळ काय आहे, तर कलियुगांतर्गत 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 कलियुग असं काहीतरी हल्ली आहे. म्हणून मूलभूत जे कलियुग आहे, तर त्याच्यासाठी साधना कुठची? तर नामस्मरण. आणि कलियुगांतर्गत 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 कलियुग असं जे आहे, तर त्याच्यासाठी साधना कुठची? तर क्षात्रधर्म. या दोन्ही साधना आपल्याला हल्लीच्या काळाला अत्यंत उपयुक्त, अत्यंत आवश्यक अशा आहेत. तर आता साधनेचे 6 मूलतत्व आपण पाहिली. परत एकदा सांगतोय, का सांगावं लागतं? तर तुमच्यापैकी फारच थोडे जण कागद पेन्सिल वगैरे घेऊन आलेत. खरेच जिज्ञासू असला, खरेच साधक असला, तर अशा ठिकाणी जाल, त्या कागद पेन्सिल घेऊन जात चला. तुम्हाला जे काही ऐकायला मिळेल, जे काही शिकायला मिळेल, ते किती तुमच्या लक्षात राहणार आहे? यातले काही मुद्दे तुम्ही आज कृतीत आणू शकाल, काही 1 वर्षाने, काही 10 वर्षाने, काही 20 वर्षाने, तेव्हा तुम्हाला परत परत सांगायला कोण येणार आहे? आणि आजच्या प्रवर्तनात असे अनेक मुद्दे आहेत ते तुम्हाला कुठच्याही पुस्तकात वाचायला नाही मिळणार. मग आता ते परत सांगतो मग काय, अरे शाळेतल्या छोट्या छोट्या परीक्षा असतात ना, त्या पास व्हायला सुद्धा आपण अभ्यास करतो. तर तुम्हाला जन्मजन्मीची जी परीक्षा आहे, त्यात जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर किती अभ्यास केला पाहिजे. अभ्यास असे सांग कार्यसिद्धी म्हटलंय ना, तर अभ्यास. संतांनी मला जवळ का केलं? तर मी काय केलं, अध्यात्मात आल्यापासून संत जे जे सांगायचे ते सगळं लिहून ठेवायचं, प्रत्येक शब्दन शब्द लिहून ठेवायचं. म्हणून संतांनी जवळ केलं. संत म्हणायचे की असा जिज्ञासू आमच्याकडे कधी आलाच नाही. आमच्या गुरूंचं एक वचन आहे, जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी आहे. जिज्ञासाच नसले तर कोण संत तुम्हाला जवळ करणार आहे? आणि म्हणून जे आपली पुस्तकं चांगले झाले, आपल्या पुस्तकाने जो रेकॉर्ड केलेला आहे ते सर्व संतांनी सांगितलेलं त्याच्यात आहे. म्हणून त्यांच्यात जे चैतन्य आहे ते सगळं संतांनी सांगितलेलं असल्यामुळे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे अभ्यास करत चला. तर आता हे 6 तत्व परत सांगतो एकदा. पहिलं तत्व आहे अनेकातून एकात जाणं. दुसरं तत्व आहे स्थूलातून सूक्ष्मात जाणं. तिसरं तत्व आहे पातळीप्रमाणे साधना. चौथं तत्व आहे वर्णाप्रमाणे साधना. पाचवं तत्व आहे आश्रमाप्रमाणे साधना. आणि 6वं तत्व आहे काळाप्रमाणे साधना. ही तत्व लक्षात ठेवा, त्याप्रमाणे साधना करायचा प्रयत्न करा, तरच मनुष्य जन्माचं काहीतरी सार्थक करू शकाल. नाही तर लाखो जन्म गेले आत्तापर्यंत, तर तसेच पुढचे लाखो जन्म जात राहते. आता तुम्ही ज्या तऱ्हेने हल्ली साधना करता, तर त्याच्यामुळे तुमची प्रगती किती होते? वर्षाला 1%, 1,000% इतकंच काहीतरी होत आहे. जशी तुम्ही पूजा करता, देवळात जाता, पोथी वाचता, त्याच्यामुळे तुम्ही जन्मभर 30% किंवा फार तर 30% 31% येता. परंतु गुरुप्राप्ती तर 55% होत्या ना, आणि तिथपर्यंत ह्या जन्मात गेलात तरच काहीतरी सार्थक झाल्यासारखं होईल ना. मग 30%पासून 55%पर्यंत जायचं असेल तर प्रगती जलद व्हायला पाहिजे. मग वर्षाला 1% प्रगती कशी करायची, तर तुम्ही हल्ली ते काही करता तर ते स्थूलातून सूक्ष्मात अनेकातून एकात हे जरी नियम वापरले आणि त्याप्रमाणे कृती करायला सुरुवात केली तर तुमच्या लक्षात येईल की तुमची प्रगती वर्षाला 1% होते. परंतु ह्याच्यामुळे गुरुप्राप्तीवाला वर्ष किती लागतील, 25 वर्ष. ते एवढी 25 वर्ष तुमच्यापैकी किती लोकांना आयुष्य आहे? अगदी तरुण जरी असलात तरी तुम्हाला ठामपणे सांगता येईल का की अजून 25 वर्ष जगणार आहे? अरे किती अपघात होत असतात, किती लहान लहानपणे हल्ली हार्ट अटॅक वगैरे यायला लागलेले आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, माझे आणखी जलद उन्नती कशी होईल ते पाहिलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करायला लागतं, वर्षाला 1% प्रगती हा वेग पुरेसा नाही आहे, 2%, 3%, 4%, 5% असा वाढला पाहिजे. मग काय करायचं त्याच्यासाठी, तर तुम्ही ते 30%वाले पूजा देवळात जाणं पोथी वाचन वगैरे करता तर आता योग्य तऱ्हेने म्हणजे स्थूलात न सूक्ष्मात अनेकात न एकात ह्या पद्धतीने कराल. परंतु तुमच्या पुढच्या पातळीचे जे आहेत ना, म्हणजे 40% पातळीचे, ते काय करतायत, तर नामस्मरण करतायत. तर ते नामस्मरण करायचा प्रयत्न करा, कठीण जाईल पण करायचा प्रयत्न करा. ते दमायला लागलं तुम्हाला की तुमची पातळी 30%पासून 40%पर्यंत खूप लवकर जाईल. वर्षाला 2-2%, 3-3% एवढी प्रगती व्हायला लागेल. परंतु त्याने सुद्धा वेळ लागेल ना, आणखीन जलद प्रगती व्हायला पाहिजे, 5-6 वर्षात गुरुप्राप्ती व्हायला पाहिजे. तर मग काय करायचं, तर 50% पातळीचा जो आहे की नाही तर तो काय करतोय, तर 50% पातळीचा आहे तर तो सत्संगात जातोय. मग तुम्ही 30%वाले तुमच्या पद्धतीने करता ते चांगलं करताय, त्याच्या जोडीला 40%वाला करतोय तर ते नाम करतंय, नाम घेणं. पुढे 50%वाला काय करतोय, सत्संगात जातोय. 55%वाला काय करतोय, सत्सेवा करतोय. तर ते करायचं तर तुम्ही प्रयत्न केलात, म्हणजे सत्संगाला जाणं, सत्सेवेत उतरणं, तर मग तुमची प्रगती तेवढी जास्त होईल. वर्षाला 4-5% इतके सुद्धा तुमची प्रगती व्हायला लागेल, म्हणजे मग 5-6 वर्षात सुद्धा गुरुप्राप्ती होते.
साईबाबांची मुख्य शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी. यातील सबुरीचे म्हणजे उतावळेपणा न करण्याचे महत्त्व आपल्या चटकन लक्षात येत नाही. साधना करायला लागल्यावर काही महिन्यातच काही जण आध्यात्मिक उन्नतीची अपेक्षा करतात. ते चूक आहे. शाळेतल्या महाविद्यालयातल्या छोट्या छोट्या वार्षिक परीक्षा उत्तीर्ण व्हायला आपण वर्षभर अभ्यास करतो. अध्यात्मात तर आपल्याला जन्मोजन्मीच्या परीक्षेतून उत्तीर्ण व्हायचं असतं, म्हणजे पुढच्या अनेक जन्मातल्या सर्व परीक्षा याच जन्मात उत्तीर्ण व्हायच्या असतात. आपल्याला पुढचा जन्मच नका असतो. मग त्यासाठी आपण पुढच्या कित्येक जन्मांची साधना याच जन्मात करायला नको का? साधना करायचं काम तुमचं आहे, तर साधनेचं फळ द्यायचं काम ईश्वराचं आहे. एक वेळ तुमच्या कामात तुम्ही चुकाल, पण ईश्वर त्याच्या कामात कधीही चुकत नाही. आध्यात्मिक उन्नती होत नसली तर तिची प्रमुख कारणं 3 आहेत. पहिलं म्हणजे तुमची साधना अयोग्य असणं, दुसरं म्हणजे प्रयत्न कमी पडणं, आणि तिसरं म्हणजे तळमळ कमी असणं. साधना अयोग्य आहे का याच्याबद्दलचं मार्गदर्शन या ध्वनिफितीवरून तुम्हाला होईल किंवा संत महात्म्याही सांगतील. प्रयत्न कमी पडतात की नाही हे आत्मपरीक्षणाने तुम्हाला स्वतःला समजू शकेल. आणि तळमळ कमी असली तर साहजिकच प्रयत्न कमी होतात. तळमळ कमी असायचं एकमेव कारण म्हणजे अध्यात्माचं साधनेचं महत्त्व समजलेलं नसणं. अध्यात्माच्या अभ्यासाशिवाय बुद्धीचा निश्चय होत नाही की मला या जन्माचं सार्थक करायचं आहे, याच जन्मात ईश्वराची प्राप्ती करायची आहे. म्हणून ठाम निश्चय होईपर्यंत अध्यात्माचा अभ्यास करा. एकदा का निश्चय झाला की अभ्यास करायला नको, मग साधना आपोआप जोरात सुरू होईल व ईश्वर प्राप्ती निश्चित होईल. साधनेबद्दल साधारणतः पुढील तऱ्हेचे प्रश्न साधकांच्या मनात येतात. पहिला प्रश्न म्हणजे मी कोणती साधना करू. या ध्वनिफितीत सांगितलेल्या अध्यात्मशास्त्रातील मूलभूत तत्वानुसार साधना विश्वासाने करत राहा. हजारो साधकांनी या मार्गाने आध्यात्मिक उन्नती केली आहे, तुम्ही हे निश्चितच करू शकाल. दुसरा प्रश्न म्हणजे माझी प्रगती होत आहे का. आपली प्रगती होत आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. एखाद्याला रक्तदाबाचा किंवा मधुमेहाचा विकार असला तर तो कमी होत आहे की नाही हे त्याला कळत नाही, ते डॉक्टरच सांगू शकतात. तसंच हे आहे, तुमची प्रगती होत आहे की नाही हे आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असलेले संतच सांगू शकतात. येथे लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा म्हणजे माझी उन्नती होत आहे की नाही अशासारखे प्रश्न संतांना विचारू नका, त्यांना ते आवडत नाही. याचे कारण असं की जो मीपणा विसरायला आपण साधना करतो त्या मीपणावरच आधारलेला प्रश्न संतांना कसा काय आवडेल. तुम्ही तुमची साधना करत राहा, कधी स्वतःहून संत तुम्हाला तुमच्या प्रगतीची जाणीव करून देतील. तिसरा प्रश्न म्हणजे इतरांना अनुभूती येतात मग मला काय येत नाहीत. याचं पहिलं कारण असं की अध्यात्मात उन्नती व्हायला लागली की बहुधा अनुभूती यायला लागतात. एखादा साधक साधना करायला लागल्यावर त्याची उन्नती लगेच व्हायला लागेल असं नसतं. याचं कारण असं की त्याच्या प्रारब्धात किंवा संचित कर्मात जर तीव्रतेचे काही वाईट असलं तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काही साधना वापरली जाते. यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही व म्हणूनच त्याला अनुभूती येत नाही. दुसरं कारण असं की एखाद्याची श्रद्धा जर डळमळायला लागली तर ती बळकट करण्यासाठी ईश्वर त्याला अनुभूती देतो. श्रद्धा बळकट असली तर अनुभूतीची आवश्यकता नसते. मला स्वतःला 1993 सालापासून एकही नवीन अनुभूती आलेली नाही. चौथा प्रश्न म्हणजे एखाद्याला आलेली एक विशिष्ट अनुभूती मला काय येत नाही. याचं उत्तर असं की कोणत्या तऱ्हेच्या अनुभूतीमुळे कोणाची श्रद्धा वाढायला मदत होईल हे प्रत्येकात निर्णय असल्यामुळे, तसेच प्रत्येकाची प्रकृती व पातळी निरनिराळी असल्याने प्रत्येकाला निरनिराळ्या तऱ्हेच्या अनुभूती येतात. उदाहरणार्थ कोणाला सूक्ष्म गंधाची येईल तर कोणाला सूक्ष्मदर्शनाची. अनुभूती म्हणजे बाह्य कारण नसताना काहीतरी जाणवणं. थोडक्यात म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तितक्या अनुभूती असं आहे. म्हणूनच दुसऱ्यांच्या अनुभूतींचा विचार करू नका, तुम्ही स्वतःची साधना करत राहा. आणि हेही लक्षात ठेवा की साधनेमुळे तुम्हाला आनंद अनुभवता यायला लागला तर पंचसूक्ष्म ज्ञानेंद्रियांना येणाऱ्या अनुभूतींपेक्षा ती जास्त महत्त्वाची अशी अनुभूती आहे. साधकांनो, साधनेला उद्या नव्हे आज, आज नव्हे आत्ताच सुरुवात करा. जीवनात उद्या कधीही उजाडत नसतो. रोज जास्तीत जास्त वेळ साधना करा. गुरुकृपेशिवाय खरी आध्यात्मिक उन्नती होत नाही हे लक्षात ठेवून सर्व प्रयत्न एखाद्या संतांची कृपा संपादन करण्याच्या दृष्टीने करा. यशाची खात्री बाळगा, तुमचा मोक्ष तुमच्याच हाती आहे.
जे मी काही बोललो त्याचं मनन करा, चिंतन करा, एवढंच आज मला तुम्हाला सांगायचं आहे. माझे गुरु परमपूज्य भक्तराज महाराज यांना वंदन करून मी माझं भाषण संपवतो. नमस्कार.